हरे कृष्णा। आज अभ्यास वर्गाचा दुसरा दिवस आहे, परंतु तत्पूर्वी आपण काल ज्या विषयावर चर्चा केली त्या विषयाची थोडक्यात उजळणी करूया। काल चर्चेचा विषय कोणता होता? पुनर्जन्म, वस्तुस्थिती की कल्पना। तर काल आपण पाहिलं की सत्य म्हणजे अशी गोष्ट जी कधीच बदलत नाही। आपलं शरीर नेहमी बदलत असतं, आपलं मन, आपली बुद्धी, आपला अहंकार नेहमी बदलत असतो, परंतु एक गोष्ट मुळीच बदलत नाही आणि ती म्हणजे आय। आय म्हणजे मी आणि मी म्हणजे व्यक्ती। आणि हा मी जो आहे त्याला गीतेमध्ये काय म्हटलेलं आहे? आत्मा। मी शरीर नसून मी आत्मा आहे हे जाणणं ही ज्ञानाची पहिली पायरी आहे। आणि काल आपण आत्म्याचं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी अनेक शास्त्रीय पुरावे सादर केले। मुलांना, कुणाची मुलं आहेत ती? तर पुरावे सादर केले। पहिला पुरावा काय होता, पुन्हा लक्षात आहे? आत्म्याचं अस्तित्व आपण सिद्ध कसं करू शकतो? काल आपण पाहिलं की जड पदार्थापासून बनलेली कोणतीही जी वस्तू आहे ती जिवंत व्यक्तीच्या किंवा जीवन शक्तीच्या संपर्काशिवाय स्वतंत्रपणे हालचाल करू शकत नाही। म्हणजेच हे जे जड पदार्थापासून बनलेलं शरीर आहे, या शरीराची हालचाल होते म्हणजे या शरीराचा जिवंत व्यक्तीशी किंवा जीवन शक्तीशी संपर्क असलाच पाहिजे। आणि त्या जिवंत व्यक्तीला किंवा जीवनशक्तीला गीतेमध्ये काय म्हटलेलं आहे? आत्मा। त्यानंतर आपण पाहिलं इंट्युटिव्ह अंडरस्टँडिंग, स्वाभाविक आकलन, माझे हात, माझे पाय, माझं शरीर। ज्यावेळी आपण एखादी वस्तू माझी म्हणतो त्यावेळी आपण स्वतः आणि ती वस्तू दोन्ही काय असतात? भिन्न गोष्टी असतात, बरोबर आहे? माझं घर म्हणजे हे घर माझ्या मालकीचं आहे पण मी म्हणजे घर नाही। तसंच माझं शरीर म्हणजे हे शरीर माझ्या मालकीचं आहे पण मी म्हणजे शरीर नव्हे। मी या शरीराचा मालक आहे पण मी शरीर नव्हे। महा मी कोण आहे? आत्मा आहे। आत्मा म्हणजे शरीरामधील जिवंत व्यक्ती किंवा जीवन शक्ती जिच्या उपस्थितीमुळे हे शरीर काय करतं? कार्य करतं। आणि त्यानंतर आपण पाहिलं की आत्म्याच्या अस्तित्वाचा भक्कम पुरावा म्हणजे काय? काल मी सांगितलं चेतना, व्हेरी गुड। जिवंत व्यक्ती आणि मृत शरीर यामध्ये एकच फरक आहे आणि तो म्हणजे चेतना। जिवंत व्यक्ती वजा चेतना बरोबर मृत शरीर, हे गणित कुणी समजू शकतो? तर आत्मा जो आहे तो चेतनेद्वारेच काय करतो? सुख आणि दुःख यांचा अनुभव करतो, वेदना आणि आनंदाचा अनुभव करतो। चेतना म्हणजे आत्मा नव्हे, चेतना म्हणजे आत्म्याचं लक्षण, जिवंतपणाचं लक्षण। जिथे पण चेतना असते तिथे जीवन असतं, बरोबर आहे? आणि आपण पाहिलं की आपण चेतनाशी यंत्रमानव निर्माण करू शकणार नाही। चेतना ही प्रयोगशाळेमध्ये निर्माण करता येणं शक्य नाही। चेतना ही जड पदार्थ मॅटर आणि एनर्जी म्हणजे ऊर्जा यांच्याही पलीकडील तिसरी अद्वितीय अशी शक्ती आहे। आणि चेतना शक्तीमुळेच थिंकिंग विचारशक्ती, फिलिंग भावनाशक्ती आणि विलिंग इच्छाशक्ती इत्यादी अनेक शक्तींचा अनुभव आपण शरीरामध्ये करत असतो। अनुभवणे हा प्रकार कशामुळे असतो? फक्त चेतनेमुळे। मृत शरीर जे आहे ते कसल्याही प्रकारचा अनुभव करू शकत नाही। तर चेतनेचं अस्तित्व जे आहे शरीरामध्ये तेच अस्तित्व जे आहे ते आत्म्याचं अस्तित्व मान्य करण्यासाठी पुरेसं आहे. त्यापुढे आपण पाहिलं की आउट ऑफ बॉडी एक्सपिरियन्स, शरीराबाहेर देखील जे अनुभव आहेत आत्म्याचे त्यावर संशोधन सुरू आहे. त्यानंतर आपण पाहिलं पास्ट लाईफ मेमरीज, गतजन्माच्या स्मृती, यावर देखील पुनर्जन्माविषयी संशोधन सुरू आहे. पण आपण पाहिलं की आमचा विश्वास शास्त्रज्ञांवर नसून कुणावर आहे, शास्त्रांवर आहे. का? पण या जगातील प्रत्येक व्यक्तीमध्ये चार प्रकारचे दोष आढळतात. कुणी सांगू शकेल आपल्यापैकी चार दोष कोणते आहेत? फोर डिफेक्ट्स ऑफ ह्युमन बीइंग. हात वर करायचे ना, माहिती आहे काय प्रॉब्लेम, हात वर करत. पहिला दोष कोणता? चुका करणे, हा पहिला दोष आहे. दुसरा फसविण्याची प्रवृत्ती, टेंडन्सी टू चीट. हा, खोटं बोलणे, आता सांगितलं. अपूर्ण इंद्रिये, ज्या इंद्रियांना आपण ज्ञान प्राप्त करतो ती इंद्रिय अपूर्ण आहे. आणखी काय? चौथा हा, भ्रमात असणे. आणि या जगातील सर्वात मोठा भ्रम कोणता आहे? आपण स्वतःला काय समजतो? मी शरीर आहे आणि माझ्या शरीराशी संबंधित जे काही आहे ते सर्व माझं आहे. जनस्य मोहयम अहम मामेति. आणि हे चार दोष असल्यामुळे या जगातील कितीही व्यक्ती जरी बुद्धिमान असेल तरी त्याच्यामध्ये दोष हे नक्की आहेत. त्याचे जे अंतिम निर्णय आहेत ते सदोष असणार आहेत, निर्दोष असणार नाही. कारण त्याच्यामध्ये चार दोष आहेत आणि शास्त्रज्ञ देखील याला अपवाद नाही. कारण ते देखील या जगातील एक बद्ध जीव आहेत. आणि म्हणून वेदांना अपौरुषेय असं म्हटलेलं आहे. कारण हे ज्ञान अशा व्यक्तीपासून येत आहे जी व्यक्ती या चारही दोषांपासून काय मुक्त आहे. तर वेदांमध्ये काय सांगितलेलं आहे? जीवन म्हणजे काय? जीवन म्हणजे आत्मा, आत्मा म्हणजेच जीवन. आत्मा कोण आहे? ममैवांशो जीवलोके, जीवभूत सनातन. आत्मा श्री कृष्णांचा अंश आहे. या जगात का आला तो? याची दोन कारण सांगितली. का आत्म्याच्या जगात पतन काय झालं? द्वेष आणि इच्छा. श्रीकृष्णांचा द्वेष आणि श्रीकृष्णांशिवाय स्वतंत्रपणे भोग करण्याची इच्छा, या कारणामुळे आत्म्याचं या जगात काय होतं? पतन होतं. आणि या जगात पतन झाल्यानंतर आत्म्याला भौतिक शरीर प्राप्त होतं, ज्याचे दोन प्रकार आहेत. कोणते दोन प्रकार? स्थूल शरीर आणि सूक्ष्म शरीर. सूक्ष्म शरीर हे मन बुद्धी आणि अहंकार यांनी बनलेलं आहे आणि स्थूल शरीर हे पंच महाभूतांनी, भूमी जल अग्नि वायू आकाश यांनी बनलेलं आहे. बरोबर आहे? आत्म्याचं खरं स्वरूप काय आहे? न जायते न म्रियते. आत्म्याचा कधी जन्म होत नाही, कधी मृत्यू होत नाही. शरीराचा नाश झाला तरी आत्म्याचा नाश होत नाही. म्हणजेच आत्मा काय आहे? शाश्वत आहे, कायमस्वरूपी अस्तित्वात असणार आहे. मग जन्म होतो म्हणजे काय होतो? आत्म्याचा जन्म नाही, आत्म्याचा मृत्यू नाही, पण आपला जन्म होतो म्हणजे काय होतं? आत्मा. मी काल सांगितलं भौतिक शरीर धारण करतो, या प्रक्रियेला काय म्हणतात? जन्म. मृत्यू म्हणजे काय? आत्मा सूक्ष्म शरीरासहित स्थूल शरीराचा काय करतो? त्याग करतो, या प्रक्रियेला काय म्हटलंय? मृत्यू. आणि मग आत्मा शरीरातून बाहेर पडल्यानंतर काय होतं? तथा देहांतर प्राप्ती, तो दुसऱ्या शरीरामध्ये प्रवेश करतो, तो दुसरं शरीर धारण करतो. आणि यालाच काय म्हटलेलं आहे? पुनर्जन्म. पुनर्जन्म म्हणजे आत्म्याचं एका शरीरातून दुसऱ्या शरीरात होणार स्थलांतर, याला काय म्हणतात? पुनर्जन्म. बरोबर आहे? हा पुनर्जन्म कसा घडतो? या जीवनात जी विशिष्ट भोग करण्याची प्रवृत्ती आपण विकसित करतो त्या विशिष्ट प्रवृत्तीनुसार आपल्याला पुढच्या जीवनामध्ये शरीर मिळतं. या जगामध्ये किती प्रकारची शरीर आहेत? 84 लाख प्रकारची शरीर आहेत. इतकी शरीर का निर्माण केली भगवंतांनी? कारण जीवात्म्याच्या या जगात भोग करण्याच्या हजारो काय आहेत? इच्छा आहेत. बरोबर आहे? म्हणून अनेक शरीर आहेत. अनेक शरीरामध्ये आत्मा अनेक सुखांचा अनुभव भटकत असतो, पण त्याला केवळ सुखच मिळत नाही, सुखांबरोबर त्याला दुःख देखील भोगावी लागतात. आणि गीतेमध्ये शरीराची चार दुःख सांगितलेले आहेत. कोणती चार दुःख? जन्म, मृत्यू, जरा, व्याधी. बरोबर आहे. आणि अशा प्रकारे प्रत्येक शरीरामध्ये पुनरपी जननम पुनरपी मरणम अशा पुनर्जन्माच्या दुष्ट चक्रामध्ये जीवात्मा सापडतो. त्यातून मुक्त होण्याचा उपाय काय आहे? मुक्त होण्याचा उपाय आहे की अशा प्रकारे जीवनाला वळण दिलं पाहिजे जेणेकरून मृत्यूच्या समयी आपल्याला भगवंतांचं स्मरण झालं पाहिजे. अंत्य नारायण स्मृती. लोकांनी मृत्यूच्या वेळी यशस्वीपणे भगवंताचं स्मरण करीत या देहाचा त्याग करेल त्यालाच पुनर्जन्माच्या दुष्ट चक्रातून मुक्तता मिळेल आणि श्रीकृष्णांचं सान्निध्य त्याला काय होईल? प्राप्त होईल. त्यामुळे आपल्याला श्रीकृष्णांवर प्रामाणिकपणे प्रेम केलं पाहिजे. भक्ती म्हणजे काय? प्रेम. आपण श्रीकृष्णांवर प्रेम नाही केलं तर मृत्यूच्या वेळी त्यांचं स्मरण होणं अशक्य आहे. मृत्यूच्या वेळी तीच व्यक्ती आठवणार ज्या व्यक्तीवर आपलं सर्वात अधिक प्रेम आहे, ज्या व्यक्तीवर आपली सर्वात अधिक आसक्ती आहे, तीच व्यक्ती आपल्याला मृत्यूच्या वेळी आठवणार. मृत्यूच्या वेळी भगवंताचं स्मरण व्हावं अशी इच्छा असेल तर आपल्याला भगवंतांप्रती आसक्ती झाली पाहिजे, भगवंताप्रती प्रेम निर्माण झालं पाहिजे. आणि वैदिक संस्कृती जी आहे ती कशावर आधारित आहे? भगवत स्मरणावर आधारित आहे. आणि पुनर्जन्म या विषयाचा समावेशी खूप मोठा संबंध आहे. जर पुनर्जन्म हा विषय जर लोकांनी स्वीकारला तर पाप कर्मामध्ये निश्चित काय होईल? घट होईल. पण जर लोकांचा पुनर्जन्मावर विश्वास नसेल तर लोक काय करू शकतात? आपल्या स्वातंत्र्याचा गैरफायदा घेऊ शकतात, आपल्या शक्तीचा गैरवापर करू शकतात आणि समाजामध्ये अनेक समस्या निर्माण होतात. हरे कृष्ण. ही फास्ट उजळणी कालच्या प्रवचनाची. तर आजचा विषय देखील खूप महत्वाचा आहे. ओम अज्ञानतिमिरांधस्य ज्ञानांजनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपा कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. नमा ओं विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामीनिति नामिने. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे वाञ्छाकल्पतरुभ्यस्य कृपासिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानन्द श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्तवृन्द. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. सर्वांनी म्हणा हरे कृष्ण. आपल्या सर्वांचं आज पुन्हा एकदा स्वागत आहे अभ्यास वर्गाच्या दुसऱ्या दिवसासाठी. आणि आज चर्चेचा विषय आहे भगवंत कोण आहे, हु इज गॉड. हा विषय अतिशय सुंदर आहे आणि आजच्या प्रवचनानंतर आपल्या अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळणार आहेत. तर कृपया ध्यानपूर्वक प्रवचन ऐकण्याचा प्रयत्न करावा. या जगामध्ये साधारणपणे मनुष्याचे दोन वर्ग आहेत. एक म्हणजे आस्तिक, दुसरा नास्तिक. आस्तिक म्हणजे कोण? परमेश्वराच्या अस्तित्वावर विश्वास ठेवणारे जे लोक आहेत त्यांना काय म्हणतात? आस्तिक. आणि नास्तिक म्हणजे कोण? परमेश्वराचं अस्तित्व न मानणारे जे लोक आहेत त्यांना म्हणतात नास्तिक. आस्तिक म्हणतात भगवंत आहेत आणि नास्तिक म्हणतात भगवंत नाही. पण चर्चेचा केंद्रबिंदू कोण आहेत? भगवंत आहेत. एक व्यक्ती म्हणतो भगवंत आहेत, दुसरा म्हणतो भगवंत नाही. पण चर्चा कोणाविषयी सुरू आहे? भगवंतांविषयी. अकॉर्डिंग टू लॉजिक, तर्कशास्त्रानुसार माझा तुम्हाला एक प्रश्न आहे की आपण एखाद्या वस्तूची मनामध्ये कल्पना करू शकतो का जी वस्तू कसल्याही प्रकारे अस्तित्वात नाही किंवा कसल्याही प्रकारे जिचा आपल्याला अनुभव नाही अशा वस्तूची आपण मनामध्ये कल्पना करू शकतो का? मी तुम्हाला एक दिवस देतो, तुम्ही अशा वस्तूविषयी मनात कल्पना करायची आहे जी वस्तू कसल्याही प्रकारे जगात अस्तित्वात नाही आणि जी वस्तू आपल्या अनुभवाच्या पलीकडे आहे अशी कल्पना करू शकाल तुम्ही? तर्कशास्त्रानुसार उत्तर काय? अशक्य. आपण अशाच वस्तूविषयी कल्पना करू शकतो जिचं काही ना काही अस्तित्व जगामध्ये निश्चित आहे. तर अनेक लोक म्हणतात भगवंत म्हणजे मनुष्यानंच निर्माण केलेली काय आहे? कल्पना आहे. पण आत्ताच आपण सांगितलं की अशा कुठल्याही वस्तूविषयी आपण कल्पना करू शकत नाही जी वस्तू अस्तित्वात नाही. आपण अशाच वस्तूविषयी कल्पना करू शकतो जिथं कोणत्या ना कोणत्या स्वरूपात अस्तित्व आहे आणि ज्या अर्थी करोडो वर्षांपासून भगवंत ही कल्पना समाजामध्ये अस्तित्वात आहे म्हणजे भगवंत अस्तित्वात असलेच पाहिजेत. पुढचा प्रश्न, आपण एखाद्या वस्तूविषयी एक वर्ष, 10 वर्ष, 50 वर्ष, 1000 वर्ष चर्चा करू शकतो का जी वस्तू अस्तित्वातच नाही? जी वस्तू अस्तित्वात नाही आहे तिच्याविषयी 1000 वर्ष चर्चा करण्याचा प्रश्नच येत नाही. पण भगवंत याविषयी 1000 लाखो वर्षांपासून चर्चा चालत आलेली आहे. आत्ता देखील आपण कुणाविषयी चर्चा करत आहोत? भगवंत या विषयावर काय करत आहोत? चर्चा करत आहोत. म्हणजे भगवंताचं अस्तित्व असलंच पाहिजे. बऱ्याच जण आस्तिक लोक म्हणतात की माझा भगवंतांवर विश्वास नाही. अशा लोकांना मी बऱ्याचदा प्रश्न करतो की तुम्ही म्हणता माझा भगवंतांवर विश्वास नाही, भगवंत कोण आहेत ज्याचा तुमचा विश्वास नाही? तुमचं म्हणणं काय आहे की माझा भगवंतांवर विश्वास नाही? तर माझा प्रश्न आहे की भगवंत कोण आहेत ज्याच्यावर तुमचा विश्वास नाही? तर नाही नाही, भगवंत नाही आहे. आपण कोण भगवंत जे नाही आहे? कोण भगवंत? भगवंत नाही आहेत. अरे पण भगवंत कोण आहेत जे नाही आहेत? की तुला माहित नाही भगवंत कोण आहेत? आणि मी जेव्हा असा प्रश्न केला अनेक लोक गोंधळून जातात. कुणी म्हणाल भगवंत नाही आहे, तर भगवंत कोण आहेत हे जाणण्याचा कसलाही प्रयत्न, अधिकृत प्रयत्न न करता भगवंताचं अस्तित्व नाकारणं ही एक प्रकारची अंधश्रद्धा आहे. मला पूर्ण खात्री आहे ज्या व्यक्तीचा भगवंतावर विश्वास नाही आहे त्यानं कधीही भगवंत हा विषय योग्य अधिकृत व्यक्तीच्या माध्यमातून जाणण्याचा कधीही प्रयत्न केलेला नाही. त्याला फक्त आता भगवंत नाही आहे का? आणि या जगामध्ये असमानता आहे, या जगात अनेक दुःख आहे, मग भगवंत कसे काय असू शकते? आम्हाला दिसत नाहीत भगवंत वगैरे वगैरे. पण जितकं अधिक लोक भगवंताच्या अस्तित्वाविरुद्ध बोलतात तितकं ते सिद्ध करतात. काय सिद्ध करतात? की भगवंत या विषयाबद्दल ते किती अज्ञानी आहेत. काही उलटे सुलटे प्रश्न करतात लोक, याचाच अर्थ त्यांना भगवंताचं विज्ञान माहीतच नाही, हे त्यांचं अज्ञान बोलत असत. परंतु भगवद्गीता हे जे आस्तिक्यवादी असं शास्त्र आहे. भगवत गीतेमध्ये भगवंताविषयी संपूर्ण विज्ञान जे आहे त्याचं वर्णन केलेलं आहे. आणि भगवंतांना जाणण्याची एक निश्चित अशी विधी आहे ज्या विधीद्वारे आपण प्रत्यक्ष भगवंताचा साक्षात्कार अनुभव प्राप्त करू शकतो. ही काही कल्पना नव्हे. केवळ हल्लीच आधुनिक प्रगती झाल्यानंतरच अनेक लोकांचा परमेश्वरावरील विश्वास काय झालेला आहे, कमी झालेला आहे. परंतु पूर्वीचे जे शास्त्रज्ञ होते, आइन्स्टाईन, न्यूटन, पायथागोरस, अनेक जे महान शास्त्रज्ञ होते, त्यांचा विज्ञानापेक्षाही अधिक विश्वास कोणावर होता? भगवंतांवर होता. आणि विशेषतः न्यूटन हा जो शास्त्रज्ञ आहे हा 100% आस्तिकवादी होता. आणि त्याचे काही नास्तिक मित्र होते. आणि न्यूटनला आपल्या मित्रांना सिद्ध करायचं होतं की या सृष्टीची निर्मिती करण्यामागे एक शक्तिशाली कोण आहे? भगवंत आहे, निर्माता आहे. पण आधुनिक विज्ञानानं एक सिद्धांत मांडलेला आहे, या सृष्टीच्या निर्मितीमागे एक सिद्धांत मांडलेला आहे, त्याला म्हणतात बिग बँग थेअरी. बिग बँग म्हणजे एक मोठा विस्फोट झाला आणि त्या विस्फोटामधून विश्व निर्मिती झाली. पण न्यूटनचा या सिद्धांतावर अजिबात विश्वास नव्हता. न्यूटनचा असा विश्वास होता की इतकी भव्य अशी जी सृष्टी किंवा विश्व आहे त्याच्यामागे निर्माता म्हणजे भगवंत असलाच पाहिजे. एका विस्फोटामधून ही सृष्टी निर्माण होऊ शकत नाही. आणि आपलं मत सिद्ध करण्यासाठी न्यूटननं एक प्रयोग केला. आपल्या प्रयोगशाळेमध्ये त्यानं एक विश्व निर्मितीची प्रतिकृती निर्माण केली. विश्वाची प्रतिकृती ज्याला मॉडेल म्हणतो आपण, म्हणजे सूर्यमालिका जी आहे, सूर्य आणि इतर ग्रह जे आहेत प्रमुख, त्याची प्रतिकृती निर्माण केली. आणि त्यांनी आपल्या नास्तिक शास्त्रज्ञ मित्रांना काय केलं, आपल्या प्रयोगशाळेमध्ये आमंत्रित केलं. आणि तो आपल्या मित्रांना म्हणाला की आज माझ्या प्रयोगशाळेमध्ये एक मोठा चमत्कार झालेला आहे. मी शेजारच्या खोलीमध्ये प्रयोग करत असताना या खोलीमध्ये एक मोठा स्फोट झाला आणि या स्फोटामधून आपोआप बाय चान्स ही विश्वाची प्रतिकृती काय झालेली आहे, निर्माण झालेली आहे. लक्षात यायला लागले का माझी भाषा? काही लोकांच्या चेहऱ्यावर वाटते की समजत नाही. प्रतिकृती म्हणजे समजलं ना, मॉडेल, म्हणजे खोटी सूर्यमालिका, एक नमुना फक्त. कधी की गणपतीमध्ये सीन्स असतात बघा, विश्वाची प्रतिकृती असते. न्यूटन आपल्या मित्रांना म्हणाला की ही विश्वाची प्रतिकृती जी आहे ती स्फोटामधून बाय चान्स आपोआपला झालेली आहे, प्रकट झालेली आहे. तर कोणीही नास्तिक मित्र यावर विश्वास ठेवायला तयार नव्हता. ते म्हणाले शक्यच नाही, स्फोटामधून ही प्रतिकृती निर्माण होणं शक्यच नाही. ही प्रतिकृती, विश्वाची प्रतिकृती तुम्ही निर्माण केलेली आहे, कुणीतरी बनविलेली आहे, ती स्फोटातून कशी निर्माण होईल? आणि बराच वेळ वादविवाद सुरू होता. आणि न्यूटन म्हणाला तुम्ही मगासपासून मला सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहात की विश्वाची ही खोटी प्रतिकृती जी आहे ती स्फोटामधून निर्माण होणं शक्य नाही, ती काय केलेली आहे, कोणीतरी बनविलेली आहे, निर्माण केलेली आहे. आणि तुम्ही इतके मूर्ख आहात, अज्ञानी आहात, जी खरी विश्वनिर्मिती आहे ती विश्वनिर्मिती तुम्ही काय म्हणतात, एका स्फोटामधून निर्माण झालेली आहे, त्याच्या मागे कोणी निर्माता नाही. जर छोट्याशा विश्व प्रतिकृतीसाठी देखील एक निर्माता आवश्यक आहे तर ही जी खोटी प्रतिकृती आहे त्याच्या तुलनेत विश्व जे आहे, विश्वनिर्मिती ही करोडो पटीनं अधिक जटिल आणि गुंतागुंतीचे आहे, बरोबर आहे. विश्वाची निर्मिती ही अधिक अधिक पटीनं जटिल आणि गुंतागुंतीची आहे, तर ती विश्व निर्मिती स्फोटामधून होणं शक्यच नाही. इतक्या भव्य आणि दिव्य विश्वाच्या निर्मिती मागे एक अतिशय बुद्धिमान व्यक्तीचा हात असलाच पाहिजे. त्याला जाता म्हणतो भगवान. सोपं उदाहरण आहे, ज्या हॉलमध्ये आपण बसलेले आहोत, आदर्शवालीमधील हा जो हॉल आहे, तर मी तुम्हाला या हॉलच्या निर्मिती मागे दोन शक्यता आहेत हे सांगणार आहे. तुम्ही सांगा तुमच्या वैज्ञानिक बुद्धीला कोणती शक्यता रास्त वाटते. पहिली शक्यता अशी आहे की हा हॉल निर्माण होण्या अगोदर 10 करोड वर्षांपूर्वी या हॉलसाठी लागणारा कच्चा माल या ठिकाणी पडला होता. कच्चा माल म्हणजे काय? दगड, सिमेंट, वाळू, पाणी, लोखंड, लाकूड, रंग इत्यादी इत्यादी. आणि त्यावेळी कसल्याही प्रकारे जीवसृष्टी नव्हती, फक्त रॉ मटेरियल होत. ते पण कुठून आला माहित नाही, होत. आणि 1 करोड वर्षांपूर्वी एक स्फोट झाला या ठिकाणी, आणि आपोआप एक प्रक्रिया सुरू झाली. दगड व्यवस्थित कापले गेले आणि 2 कापलेले दगड जवळ आले, पण त्या 2 दगडांच्या मध्ये काय होती? एक फट होती. का? सिमेंट बसायचे. मग कुठून तरी सिमेंट आलं, कुठून तरी वाळू आली, कुठून तरी पाणी आलं, आणि त्यांचं योग्य प्रमाणात काय झालं? मिश्रण झालं. आणि ते सिमेंट कुठे जाऊन बसलं? 2 दगडांच्या फटीमध्ये, बाय चान्स, आपोआप. आणि 2 दगड चिकटले, अशा प्रकारे 3रा दगड, आणि आपोआप दगड एक उडून वर बसला, आणि एक भिंत तयार झाली, 2 भिंत तयार झाली, 3री आणि 4थी भिंत तयार झाली, आपोआप, बाय चान्स. कुणीही बुद्धिमान व्यक्ती त्यामध्ये गुंतलेला नव्हता या निर्मितीमध्ये. आणि लगेच नाही घडलं, 1 करोड वर्ष ही प्रक्रिया काय होती? हळूहळू चालू होती. स्लॅब तिथे आपोआप पडला, खिडक्या आपोआप तयार झाल्या, लगेच नाही, लाखो वर्षांत. रंग देखील लागला, फॅन्स तयार झाले, खोल्या तयार झाल्या, आणि अशा प्रकारे लाखो वर्षाच्या क्रमशः उत्क्रांतीनंतर हा हॉल जो आहे त्याची निर्मिती झाली. ही पहिली शक्यता आहे, आणि जास्त वेळ घेत नाही. दुसरी शक्यता आहे की हा हॉल बांधण्यामागे एका व्यक्तीचा उद्देश होता, की आपल्या कॉलनीमध्ये एक हॉल असावा ज्या हॉलमध्ये अनेक सार्वजनिक सांस्कृतिक कार्यक्रम आपण घेऊ शकू. आणि काही व्यक्तींनी पुढाकार घेऊन काय केलं, इंजिनियरच्या मदतीनं या हॉलची निर्मिती केली. तर तुम्ही मला सांगा की या 2 शक्यतेपैकी कोणती शक्यता तुम्हाला लगेचच स्वीकारायची वाटते, पहिली की दुसरी? दुसरी. या ठिकाणी कोणी असा व्यक्ती आहे ज्याला वाटत की पहिली शक्यता पण शक्य आहे? प्रोबॅबिलिटी म्हणलं त्याला, किती टक्के शक्यता आहे पहिल्या शक्यतेची? 1% तरी आहे? नाही. पण दुसऱ्या शक्यतेची किती शक्यता आहे? किती टक्के आहे? 100%. तुम्ही बुद्धिमान आहात, युअर इंटेलिजंट. मग तुम्ही मला सांगा, हा जो हॉल आहे, या हॉलची तुलना जर आपण विश्वाशी केली, तर तुम्ही सांगा हॉलची निर्मिती ही अधिक कॉम्प्लिकेटेड आहे की विश्वाची निर्मिती अधिक कॉम्प्लिकेटेड आहे? विश्वाची निर्मिती, बरोबर आहे. विश्व बाजूला ठेवा, या विश्वामधील एक घटक हे मानव शरीर. मानव शरीराची तुलना देखील जर या हॉलशी केली, तर तुम्ही मला सांगा की हॉलची निर्मिती ही कॉम्प्लिकेटेड आहे की त्याहीपेक्षा शरीराची निर्मिती अधिक कॉम्प्लिकेटेड आहे? हा शरीराची शरीर बाजूला ठेवा. शरीरामध्ये एक घटक घ्या डोळा, आणि या हॉलची तुलना कशाची करा, डोळ्याची करा. डोळ्याची निर्मिती अधिक जटिल आणि गुंतागुंतीची आहे, या हॉलची निर्मिती अधिक जटिल आणि गुंतागुंतीची आहे. हा डोळ्याची डोळा बाजूला ठेवा. या शरीरामधील एक पेशी घ्या, वन सेल ऑफ दिस बॉडी. सेलची निर्मिती, या पेशीची निर्मिती आणि हॉलची निर्मिती याची जर तुलना केली तर कशाची निर्मिती कॉम्प्लिकेटेड आहे, एका पेशीची. माझ्याकडे अनेक फोटोग्राफ्स आहेत. एक पेशी सुरुवातीला साधी वाटायची, पण आता इतकं खोल संशोधन झालेलं आहे की एक पेशी जी आहे त्याची निर्मिती एका नवीन नगराच्या निर्मितीपेक्षा पण काय गुंतागुंतीची आहे. आणि विशेष गोष्ट काय आहे, या हॉलमध्ये एक गोष्ट नाही आहे, जी गोष्ट कुणामध्ये आहे, आपल्यामध्ये आहे. कोणती गोष्ट? चेतना, कॉन्शियसनेस. या शरीराच्या निर्मितीमध्ये चेतना नाही आहे, पण आपल्या निर्मितीमध्ये काय आहे, चेतना आहे. मग जर एक हॉल बाय चान्स आपोआप निर्माण होणं शक्य नाही, तर भव्य आणि दिव्य सृष्टी ज्यामध्ये विविधता आहे, अनेक चमत्काराने भरलेली विश्व निर्मिती आहे, ती आपोआप बाय चान्स एका स्फोटामधून निर्माण होणं शक्य आहे का? शक्य नाही. आणि कॉमन सेन्स अगदी सामान्य व्यक्तीला पण समजतं की स्फोट म्हणजे निर्मिती होत नसते, स्फोट म्हणजे काय होतो, विध्वंस होतो. आजपर्यंत तरी आपल्याला अनुभव नाहीये की स्फोटामधून निर्मिती झालेली. नागासाकी, हिरोशिमा ही जपानची शहर जी आहेत, अमेरिकेनं तुफान बॉम्ब स्फोट केले आणि काय झालं की तिथलं जीवन उद्ध्वस्त झालं. आणि इतके मोठे परिणाम झाले बॉम्ब स्फोटाचे की अजूनही लोळे पांगे लोक जन्माला येत आहेत त्या बॉम्ब स्फोटाचे, इतके परिणाम आहेत. बरोबर आहे. तर त्या ठिकाणी नवीन जीवन निर्माण झालं का? स्फोटामुळे जीवन निर्मिती झाली का? नाही, मात्र जीवन उद्ध्वस्त झालं. बरोबर आहे. स्फोटामुळे कधीही निर्मिती होत नाही, स्फोटामुळे विनाश किंवा विध्वंस होतो. शास्त्रज्ञ नो, इट वॉज कंट्रोल्ड बँग, तो नियंत्रित स्फोट होता. पण कंट्रोल म्हणजे कंट्रोल बाय हुम, नियंत्रित पण कुणाद्वारे नियंत्रित ते काय माहित नाही. तर विश्व निर्मितीविषयी शास्त्रज्ञ जे काही सांगतात त्याच्यामध्ये काही पुरावा नाही आहे. अझम्पशन्स, त्याला ग्रहितक म्हटलेलं आहे, त्यांनी ग्रहितक मांडलेलं आहे की कदाचित स्फोटामधून काय झालेलं आहे, विश्वाची निर्मिती झालेली आहे. पण दुर्दैवानं त्याला फॅक्ट समजून, त्याला सत्य समजून हे चुकीचे सिद्धांत आज शाळेमध्ये शिकवले जात आहेत. बिग बँग थिअरी किंवा डार्विनचा उत्क्रांतीवाद, माकडापासून मनुष्याची निर्मिती झालेली आहे हे देखील ग्रहितक आहे. हा सिद्धांत सिद्ध करण्यासाठी एक देखील प्रबळ पुरावा तो मांडू शकलेला नाही. पण दुर्दैवाने पुन्हा एकदा हे दुसरं असत्य जे आहे त्याला सत्य म्हणून स्वीकारलं जात आहे. आता डार्विनचा सिद्धांत देखील कालबाह्य झालेला आहे, कारण आधुनिक शास्त्र देखील पूर्ण त्याचा स्वीकार करू शकत नाही. तर सांगण्यामागचा मुद्दा हा आहे की निर्मिती जी आहे ती स्फोटामुळे होत नाही. साधी चपाती देखील स्फोटामधून तयार होऊ शकत नाही. असं कधी घडलं का घरामध्ये गॅसचा स्फोट झाला, कुठून तरी पीठ आलं, पाणी आलं आणि पीठ मळलं गेलं आपोआप बाय चान्स, आपोआप तवा गरम झाला आणि चपाती भाजली गेली, गॅस करपली पण नाही, आपोआप चपाती तयार होते का? कधी चपाती देखील, साधी चपाती देखील कुणाला कधी करावी लागते. अगदी गोल नाही कशी चपाती असेल तरी पण चपाती पण तयार करावी लागते. जर चपाती बाय चान्स आपोआप तयार होत नाही तर चपातीच्या तुलनेत हे एक भव्य विश्व आहे. या विश्वामध्ये हजारो लाखो प्रकारची शरीर आहेत. प्रत्येक शरीरामध्ये चेतना आहे आणि प्रत्येक चेतना विशिष्ट भोग करण्यासाठी काय आहे, इच्छुक आहे. हे सगळं बाय चान्स आपोआप का घडेल? उलट हे मान्य करणं ही सगळ्यात मोठी काय अंधश्रद्धा आहे, ब्लाइंड फेथ. बाय चान्स आपोआप तयार झालं असेल. जीवन कुठून आलं? रसायनांपासून. रसायन कुठून आली? त्या अगोदरपासून होती. उगीच पडून होती इथे हे जगात रसायन. हा, उगीच रसायन पडून होती आणि रासायनिक प्रक्रिया घडल्या आणि आपोआप एक जीव तयार झाला. पहिला एक पेशीय आणि मग धडपडत मग माणूस बनला शेवटी. आणि त्याला अस्तित्व टिकवण्यासाठी धडपड करावी लागते. त्याला क्रोध येतो, प्रेम वाटतं. हे सगळं बाय चान्स आपोआप. यार विश्वास ठेवूनच एक अंधश्रद्धा आहे. बरोबर आहे. तर आधुनिक विज्ञान देखील सांगतं की सृष्टीची निर्मिती कशी झाली आणि वैदिक विज्ञान देखील सांगतं की भगवंतांनी या सृष्टीची निर्मिती का केली. पण आधुनिक विज्ञान आणि वैदिक विज्ञानामध्ये फरक काय आहे? आधुनिक विज्ञान हे सांगू शकत नाही व्हाय ही विश्व निर्मिती का झाली, या विश्व निर्मिती मागचा उद्देश काय. पण वैदिक विज्ञान ठामपणे सांगतं की ही सृष्टी का भगवंतांनी निर्माण केली, या विश्व निर्मिती मागे निश्चित असा उद्देश काय आहे. आपण सर्व का अस्तित्वात आलो, आपण का दुःख भोगत आहोत, या सर्व प्रश्नांची उत्तरं कशामध्ये मिळतात? वैदिक शास्त्रांमध्ये. क्रिएशन एम्प्लॉईज क्रिएटर. निर्मिती मागे निर्माता असलाच पाहिजे. लॉ इम्प्लॉईज लॉ मेकर. नियम असतील तर नियमांच्या मागे नियमकर्ता असलाच पाहिजे. एक सुंदर चित्र असेल तर त्याच्या मागे कोण असलं पाहिजे? चित्रकार असलाच पाहिजे. बरोबर आहे. एखाद्या फुलाचं रंगीत चित्र असेल तर ते चित्र आपोआप निर्माण होईल का? ते चित्र देखील रेखाटणारा कोण असला पाहिजे? चित्रकार असला पाहिजे. जर फुलाचं चित्र आपोआप तयार नाही होऊ शकत तर हजारो लाखो फुलं जी आहेत ती आपोआप कशी काय निर्माण होतील? ती होतात निसर्गाद्वारे. ती आपोआप तयार झालेत. फुलं आपोआप का निर्माण होतील? कालच मी प्रश्न केला, वाय देर इज समथिंग कॉल्ड एज एक्झिस्टन्स. अस्तित्व नावाचा प्रकारच काय आहे? या जगामध्ये अनेक जीव अस्तित्वात का आले आणि एकच प्रकारचे का नाही, हजारो लाखो प्रकारचे जीव. ठीक आहे, चुकून रासायनिक प्रक्रिया घडली जसं की माणसाचं माणसंच का तयार झालं नाही? कुत्रा, डुक्कर, गाढव, कुठले कुठले आवडते प्राणी आहेत आणि वृक्ष. वाय का? हे सगळं का? का इच्छा नसताना अभ्यास करावा लागतो आपल्याला? वाय देर इज स्ट्रेस. किती तणाव असतो या जगामध्ये. पण का तणाव असतो त्याचं उत्तर शास्त्रामध्ये. कुंठ. या जगाला काय म्हटलंय? कुंठ. कुंठ म्हणजे जिथे स्ट्रेस तणाव आहे, दुःख आहे. आपण उद्या पाहणार आहोत आणि परवा पाहणार आहोत हे या या दुःखाला आणि जगाची निर्मिती भगवंतांनी का केली? इन्हे आपल्याला वेळ खूप कमी आहे आणि बरेचसे मुद्दे आपल्याला काय करायचे, कव्हर करायचे. तर या सृष्टीच्या मागे निश्चितपणे निर्माता आहे आणि त्यालाच आपण म्हणतो भगवंत. तर आता आपण थोडक्यात पाहूया की वैदिक शास्त्रांद्वारे भगवंतांची प्राथमिक ओळख काय आहे. प्रिलिमिनरी अंडरस्टँडिंग ऑफ गॉड. भगवंतांची प्राथमिक ओळख. तर श्रीमद भागवतच्या पहिल्याच श्लोकामध्ये भगवंताची प्राथमिक ओळख सांगितलेली आहे. मी पाणी मागित होतो. जन्मादि यस्य यतः, भागवतम क्या कहते जन्मादि यस्य यतः, गॉड इज सोर्स ऑफ एवरीथिंग दैट एग्जिस्ट। भगवंतांची पहिली प्राथमिक ओळख काय आहे, भगवंत या जगातील सर्व वस्तूंचे मूळ उगम स्थान आहेत। समजते, सर्वांचा उगम म्हणजे रसायन असू दे जीव असू दे, सर्वांचे मूळ उगम स्थान कोण आहे, भगवंत। एकदा आमचे गुरु प्रश्न विचारत होते, एव्हरीथिंग कम्स फ्रॉम समथिंग और एव्हरीथिंग कम्स फ्रॉम नथिंग, तुमचं काय उत्तर आहे, या जगातील सर्व काही कुणापासून तरी येत किंवा नथिंग म्हणजे शून्यातून येत, तुम्हाला काय वाटत, या जगात अनेक वस्तू आहेत, अनेक अनेक जीव आहेत, त्यांचे उगम स्थान जे आहेत ते कोण आहेत, भगवंत आहेत। गीतेमध्ये श्लोक कोणता आहे, गीतेमध्ये म्हणतात सर्व काही महाप्रश्न येते, अहम सर्वस्य प्रभवो मत्ता सर्वं प्रवर्तते, मी सर्वांचं काय आहे, मूळ उगम स्थान आहे। या जगातील सर्व चेतन आणि अचेतन वस्तू ज्या आहेत त्या कोणापासून येत आहेत, माझ्यापासून येत आहेत। भूमिर आपो नलो वायू खम मन बुद्धी रेवच अहंकार इति यम्मे भिन्ना प्रकृतीर अष्टधा। या जगातील सर्व ज्या भौतिक शक्ती आहेत, भूमी जल अग्नी वायू आकाश मन बुद्धी अहंकार प्रकृतीर अष्टधा, या आठ शक्ती ज्या आहेत त्यांचं उगम स्थान कोण आहे, मी आहे। अपरेयम इतस्त्वन्यम आणि याच्याही पलीकडे श्रेष्ठ अशी शक्ती आहे ती म्हणजे जीवभूत महाबाहो येदम धारेते जगत, आणि ही शक्ती म्हणजे आत्मा। आत्मा देखील कोणाचा अंश आहे, माझा अंश आहे। आत्म्याचं देखील उगम स्थान कोण आहे, मी आहे। ज्यावेळी हा आत्मा या जगामध्ये येतो त्यावेळीच जड प्रकृतीमध्ये हालचाल काय होते, सुरू होते। जोपर्यंत आत्मा या जगात येत नाही तोपर्यंत या जगात कसलीही हालचाल होणं शक्य नाही। तर या सर्व चेतन आणि अचेतन वस्तू आहेत त्यांचे मूळ उगम स्थान कोण आहेत, भगवान श्रीकृष्ण भगवंत। तर ही भगवंताची काय अतिशय मूलभूत प्राथमिक अशी ओळख, आणि पुढची ओळख आहे भगवंतांची, आणि ती म्हणजे भगवंत हे परमेश्वर आहेत। ईश्वर या शब्दाचा अर्थ आहे नियंत्रक, आणि परमेश्वर म्हणजे परम नियंत्रक। भगवंत कोण आहेत, परम नियंत्रक आहेत। या सृष्टीवर आपलं कुणाचंही नियंत्रण नसून या सृष्टीवर अंतिम नियंत्रण कोणाचं आहे, भगवंतांचं आहे। भगवंत हे परम नियंत्रक आहेत। कधी कधी आपल्याला भ्रम होतो की मी देखील नियंत्रक आहे, आणि हे सत्य आहे। आपण भगवंतांचे अंश असल्यामुळे आपल्यामध्ये देखील थोड्या प्रमाणात नियंत्रण करण्याची काय आहे, प्रवृत्ती आणि क्षमता आहे। पण सर्व करोडो जीवांचे मूळ स्रोत जे भगवंत आहेत तेच काय करू शकतात, या संपूर्ण सृष्टीला नियंत्रणामध्ये ठेवू शकतात। इतके जड ग्रह आहेत ते हवेमध्ये तरंगत आहेत कोणाच्या शक्तीमुळे, आज आपल्या शक्तीने आपण याला हवेमध्ये ठेवू शकतो का, नाही ठेवू शकत। पण भगवंतांच्या अचिंत्य शक्तीमुळे करोडो ग्रह आणि तारे अंतरामध्ये तरंगत आहेत, ते अतिशय जड आहेत। तर या संपूर्ण विश्वावर भगवंतांचं नियंत्रण आहे। आपण म्हणतो भगवंताच्या इच्छेशिवाय पान देखील हलू शकत नाही, हे सत्य आहे। आणि भगवंतांचं या जगातील प्रत्येक वस्तूवर नियंत्रण असल्यामुळे या जगातील प्रत्येक वस्तू जी आहे ती भगवंतांच्याच मालकीची आहे, आपल्या मालकीची नाही। समजते मी काय म्हणतो, भगवंतांची तिसरी ओळख आहे, भगवंत हे परम स्वामी आहेत। या जगातील प्रत्येक वस्तूचे मालक कोण आहेत, भगवंत आहेत। का त्यांनी या वस्तू काय केल्या, निर्माण केलं आहेत आणि त्या वस्तूंवर कोणाचं नियंत्रण आहे? भगवंतांचं नियंत्रण आहे. म्हणून ईशप निषेचा पहिला श्लोक सांगतो, ईशावास्यम इदम सर्व यत्किंचा जगत्या जगत तेन तत्तेन भूंजीथाम माग्रदातस्य स्विद्धनम. ईशावास्य इदम सर्व, या जगातील प्रत्येक वस्तू ही ईश्वराच्या मालकीची आहे, आपल्या मालकीची नाही. तुम्ही एखाद्या वस्तूचे मालक आहात हे ठामपणे तुम्ही केव्हा सांगू शकता? ज्यावेळी तुमचं त्या वस्तूवर पूर्ण काय असतं, नियंत्रण असतं, तेव्हाच तुम्ही खऱ्या अर्थानं त्या वस्तूचे मालक असू शकता. समजा तुमची एक गाडी असेल पण ती गाडी कोणी फिरवत असेल आणि तुम्ही जर म्हटलं की माझी गाडी, तर एक थप्पड मारतो माणूस आणि कधीही त्या गाडीवर तुमचं नियंत्रण नाही आहे, तर तुम्ही त्या गाडीचे मालक असू शकता का? गाडी दुसरेच चालवत आहे, तुम्ही मालक आहात पण कागदोपत्री, पण खऱ्या अर्थानं मालक नाही आहात कारण त्या गाडीवर तुमचं नियंत्रण नाही. समजा तुम्ही अतिशय कष्टानं घर बांधलेलं आहे आणि गृह प्रवेशाचा वास्तुशांतीचा दिवस आहे आणि त्या दिवशीच एक 10 गुंड येतात आणि तुम्हाला बेदम मारहाण करतात आणि घराच्या बाहेर हकलून देतात आणि ते घरामध्ये पत्ते खेळत बसलेले आहेत, जुगार खेळत. तर तुम्ही घराच्या बाहेर आहात, झाडाखाली त्या गुंडांना घाबरून बसलेले आहात, तर त्या घराचे तुम्ही मालक आहात का? आहात कागदोपत्री, पण त्या घराचे तुम्ही मालक का नाही आहात? कारण त्या घरावर तुमचं काय नाही आहे, नियंत्रण नाही आहे, त्या घरावर तुमचा ताबा नाही आहे. त्या घराचे सध्या मालक कोण आहेत? गुंड. का? पण त्यांचं सध्या त्या घरावर काय नियंत्रण आहे. एखादी वस्तू माझ्याच मालकीची आहे असं आपण केव्हा म्हणू शकतो? त्या वस्तूवर आपलं काय असलं पाहिजे, नियंत्रण, की ती वस्तू आपल्या ताब्यात असली पाहिजे. आणि मगाशीच आपण पाहिलं की या जगातील कोणत्याही वस्तूवर आपलं पूर्ण नियंत्रण नाही, आपल्या शरीरावर देखील आपलं पूर्ण नियंत्रण नाही आहे. आहे का? आपल्या शरीरावर 100% नियंत्रण आहे आपलं. आपण शरीराला आज्ञा दिली, हे शरीर वाढायचं नाही, थांबू शकतं का वाढायचं नाही? हे शरीर तो आजारी पडायचं नाही, आजार पण येणारच. तुम्ही प्राणायाम करून थोडेसे आजार टाळू शकता पण अल्टिमेटली आजार येणारच. गीतेमध्ये कृष्ण सांगतात, शरीराचा म्हातार पण रोखू शकता तुम्ही? नाही, शरीर म्हातार होणारच. आणि शरीराचा मृत्यू थोपवू शकता तुम्ही? नाही. म्हणजे या शरीरावर देखील आपलं नियंत्रण नाही आहे. निसर्गामधील ज्या मोठ्या शक्ती आहेत, विशेषतः काळशक्तीचं नियंत्रण कशावर आहे? या शरीरावर आहे. काळशक्तीच्या प्रभावामुळेच काय होतं, एक अतिशय धिप्पाड असा मनुष्य जो छाती ताड करून चालत असतो पण काही वर्षांनी काय होतं, तो वागतो पाठीतून आणि हातात काठी घेऊन चालावं लागतं, त्याला पाठ ताठ होऊ शकत नाही त्याची. मग त्याला वाकवतं कोण? कोण वाकवतं? हा, काळ. भगवंतच आहेत काळ रूपामध्ये. अतिशय धिप्पाड माणसाला पाठीतून वाकावं लागतं, काही करू शकत नाही, ही इज हेल्पलेस. आपल्या शरीरावर आपलं संपूर्ण नियंत्रण नाही आहे, थोडंफार नियंत्रण आहे पण मृत्यूच्या वेळी शरीर सोडावं लागतं, तर आपण अंतिम नियंत्रक नाही आहोत. हिरण्यकश्यपूने देखील प्रयत्न केला नियंत्रक बनण्याचा, अनेक वरदान मागितले तरी त्याचा मृत्यू झाला शेवटी. जर आपण नियंत्रक नाही आहोत याचा अर्थ आपण मालक देखील नाही आहोत. या जगातील कुठल्याही वस्तूवर आपलं नियंत्रण नाही आहे. एखाद्या प्रॉपर्टीसाठी लोक भांडतात, एकमेकांचे खून करतात आणि म्हणतात की मी मालक आहे या जागेचा, पण काही वर्षांनंतर दुसरा मालक येतो, तो म्हणतो या जमिनीचा मालक मीच आहे. असे अनेक मालक येतात आणि जातात, जमीन तिथेच असते, पण अनेक मालक बदलतात. मग खरा मालक कोण आहे जमिनीचा? त्या श्रीकृष्ण भगवंत आहेत. तर हे सत्य जाणणं महत्वाचं आहे. आणि या जगातील प्रत्येक वस्तू ही भगवंतांच्या मालकीची असल्यामुळे या जगातील प्रत्येक वस्तू ही भगवंतांच्याच उपभोगासाठी आहे. आपल्या उपभोगासाठी नाही. भगवंतांची पुढची ओळख काय आहे? भगवंत परमभोक्ता आहेत. गॉड इज सुप्रीम एन्जॉयर. मला पुन्हा एकदा प्रश्न आहे, एखाद्या वस्तूचा ठामपणे भोग तुम्ही केव्हा करू शकता? ज्यावेळी ती वस्तू तुमच्या मालकीची असते तेव्हाच त्याचा तुम्ही भोग करू शकता, बरोबर आहे? जर वस्तू मालकीची नसेल तर त्याचा भोग करण्याचा अधिकार आपल्याला नसतो, बरोबर आहे? समजा तुम्ही तुमच्या दरवाज्यावर टकटक केली आणि तुम्ही दरवाजा उघडला आणि एक अनोळखी व्यक्ती घरात प्रवेश करतो आणि तुम्ही त्याला विचारायच्या आतच तो खोडीमध्ये शिरतो स्वयंपाकघरात आणि तुमच्या फ्रीजचं दार उघडतो आणि आईस्क्रीम खायला सुरू करतो, तर तुमची प्रतिक्रिया काय असेल? हो हो, कोण कोण तुम्ही? आणि आमच्या घरातला आईस्क्रीम आम्हाला न विचारता तुम्ही कसं खातात? तर त्याला उचलून बाहेर फेकाल की नाही त्याला? हा, त्याला कथेचं तात्पर्य काय की एखाद्या वस्तूचा भोग केव्हा करू शकता तुम्ही? एक तर तुम्ही त्या वस्तूची काय पाहिजे, मालक असले पाहिजे किंवा त्या मालकानं परवानगी दिली पाहिजे की माझी वस्तू आहे तू आता खा, हे आईस्क्रीम खा, मी देते स्वेच्छेनं तुला, तर तुम्ही त्या वस्तूचा काय करू शकता? भोग करू शकता, बरोबर आहे? आणि आत्ताच आपण पाहिलं की आपण परमनियंत्रक नाही आहोत. परमनियंत्रक कोण आहेत? भगवंत आहेत. या जगातील प्रत्येक वस्तू भगवंताच्या मालकीच्या आहेत आणि म्हणून या जगातील प्रत्येक वस्तू केवळ कुणाच्या उपभोगासाठी आहे? भगवंतांच्याच उपभोगासाठी आहे, आपल्या उपभोगासाठी नाही. जितकं या जगात आपण भोग करण्याचा प्रयत्न करतो तितके अधिक आपण कर्मबंधनामध्ये अडकून राहतो. पुनरपी जननम पुनरपी मरणम. भगवंत परमभोक्ता आहेत. आत्म्याचं अस्तित्व देखील भोग करण्यासाठी नाही आहे, आत्म्याचं अस्तित्व भगवंतांच्या सेवेसाठी आहे. यावर आपण उद्या सविस्तर चर्चा करणार आहोत. तर भगवंतांची प्राथमिक ओळख म्हणजे काय? पहिली ओळख आहे गॉड इज सोर्स ऑफ एव्हरीथिंग, भगवंत हे सर्वांचे मूळ गमस्थान आहे. दुसरी ओळख काय आहे? गॉड इज सुप्रीम कंट्रोलर, भगवंत हे परमनियंत्रक आहेत. तिसरी ओळख काय आहे? गॉड इज सुप्रीम प्रोप्रायटर, भगवंत हे परम स्वामी आहेत. आणि चौथी ओळख आहे गॉड इज सुप्रीम एन्जॉयर, भगवंत हे परम भोक्ता आहेत. आणि म्हणून श्री कृष्ण गीतेमध्ये सांगतात, एक सुंदर श्लोक आहे ज्या श्लोकाला पीस फॉर्म्युला असं म्हणतात. काय म्हणतात? पीस फॉर्म्युला, शांतीचं सूत्र. भोक्ता राम यज्ञ तपसाम सर्वलोक महेश्वरम सुहृदं सर्वभूतानां ज्ञात्वा माम शांती मृच्छति. याचा अर्थ काय? श्री कृष्ण गीतेत सांगतात या जगामध्ये त्याच व्यक्तीला शांती प्राप्त होऊ शकते ज्या व्यक्तीनं तीन गोष्टी जाणलेल्या आहेत. पहिली गोष्ट कोणती आहे? भोक्ताराम यज्ञ तपसाम, श्री कृष्णच आपल्या सर्व कार्यांचा परम भोक्ता आहेत आणि आपण भोक्ता नसून आपण उपभोग्य आहोत, भोगले जाणारे आहोत. ही भाषा थोडीशी नाही सोपे आहे ना भाषा माझी, नाही समजलं तरी मी काही करू शकत नाही. तर पहिला सिद्धांत आहे या श्लोकामध्ये गॉड इज सुप्रीम एन्जॉयर, भगवंत परम भोक्ता आहेत आणि आपण भोगले जाणारे आहोत. भगवंत पुरुष आहेत आणि आपण सर्व प्रकृती आहोत. सर्व लोक महेश्वरम, दुसरा मुद्दा काय आहे? श्री कृष्ण काय आहेत? सर्व लोक महेश्वरम. या जगामध्ये जितके पण ब्रह्मांड आहेत, जितके पण ग्रहमालिका आहेत, या सर्वांवर नियंत्रण कोणाचं आहे? माझं नियंत्रण आहे, श्री कृष्णांचं. आपलं कुणाचंही नियंत्रण नाही, बरोबर आहे? आपल्या इच्छेनं पाऊस पडत नाही, आपल्या कोणामध्येही क्षमता नाही पाऊस पाडण्याची, भगवंताच्या इच्छेनं पाऊस पडतो. म्हणजे ह्या सृष्टीवर भगवंताचं नियंत्रण आहे. परमेश्वर परम नियंत्रक आहे भगवंत, आणि मी नियंत्रक नसून मी नियंत्रित आहे. आणि सुहृदं सर्व भूतानां, तिसरा सिद्धांत काय सांगतात कृष्ण? सुहृदं सर्व भूतानां, श्रीकृष्ण कोण आहेत? सर्व जीवांच्या कल्याणाची इच्छा करणार आहेत. म्हणजे भगवंत कोण आहेत? सुहृदं, सु गुरुधन म्हणजे बेस्ट वेल विशर या जगातील प्रत्येक जीवाचे ते काय आहेत परम हितचिंतक आहेत बेस्ट फ्रेंड या जगातील सर्वात आपला चांगला मित्र कोण असू शकतो तर भगवंत भगवान श्री कृष्ण कारण ते आपल्या कल्याणाची इच्छा करतात आणि आपलं कल्याण व्हावं म्हणून संभवामी युगे युगे भगवंत बंडखोर जीवातले जे आहेत त्यांचा देखील उद्धार करण्यासाठी पुन्हा पुन्हा या जगामध्ये काय करतात अवतार धारण करतात आणि दिव्य ज्ञानाच्या माध्यमातून त्यांना मुक्ती देण्यासाठी ते काय असतात प्रयत्नशील असतात म्हणून श्रीकृष्णच आपले खरे काय आहेत मित्र आहेत खरे हितचिंतक आहेत आणि हे जो जाणतो ज्ञात्वा माम शांती मृक्षती त्यालाच या जगामध्ये खऱ्या शाश्वत शांतीची काय होते प्राप्ती होते. तर आपण भगवंतांची प्राथमिक ओळख पाहिली आता आपण चर्चा करूया की भगवंत नेमके कोण आहे कारण हिंदू धर्मशास्त्रांमध्ये अनेक देवी देवतांची काय आहेत वर्णन आहेत. श्रीकृष्ण कोण आहेत प्रभू श्री रामचंद्र कोण आहेत इंद्र चंद्र गणपती शिवजी ब्रह्मदेव इत्यादी इत्यादी अनेक देवी देवता आहेत लक्ष्मी सरस्वती इत्यादी देवी आहेत. तर हे नेमके कोण आहेत त्यांचा आणि भगवंताचा काय संबंध आहे तर हा आपला पुढचा टप्पा आहे चर्चेचा. कृपया ध्यानपूर्वक लक्ष देऊन ऐका. तर शास्त्रामध्ये दोन शब्द आढळतात पहिला शब्द आहे ईश्वर आणि दुसरा शब्द आहे परमेश्वर. ईश हा जो संस्कृत धातू आहे त्याचा अर्थ आहे नियंत्रण करणे. ईश म्हणजे काय नियंत्रण करणे. ईश्वर म्हणजे काय नियंत्रण करणारा म्हणजेच नियंत्रक. ईश्वर शब्दाचा अर्थ काय नियंत्रक. तर या अर्थानुसार आपण सर्वजण देखील काय आहोत एका प्रकारे ईश्वर आहोत कारण आपल्या सर्वांमध्ये देखील काही प्रमाणात नियंत्रण करण्याची काय आहे क्षमता आहे. जसं उदाहरण देतो पती आणि पत्नी आणि त्यांची दोन छोटी मुलं आहेत एक कुटुंब आहे त्या कुटुंबासाठी ईश्वर कोण असतो सर्वसामान्यपणे पती. का पतीचं आपल्या पत्नीवर आणि मुलांवर काय असतं नियंत्रण असतं. प्रश्नचिन्ह आहे मोठं आज पती नियंत्रण करते पत्नीवर की पत्नीचं नियंत्रण असतं. ज्याचं पण नियंत्रण असतं तो ईश्वर त्या घरासाठी काय असतो नियंत्रक असतो. तर तो ईश्वर जरी असला तरी तो ईश्वर कोणापुरता असतो आपल्या स्वतःच्या कुटुंबा पुरताच. तो आपल्या पत्नीला म्हणू शकतो कि तो अशा प्रकारे पोशाख घातलेला मला अजिबात आवडत नाही असा ड्रेस घालून बाहेर फिरायला नाही. तुला जर माझ्यावर राहायचं असेल तर व्यवस्थित साडी घालून मला फिरला पाहिजे तू असं तो का म्हणू शकतो आणि त्याचं काय आहे आपल्या पत्नीवर नियंत्रण आहे अधिकार आहे पण तो शेजाराच्या पत्नीला असं म्हणू शकत नाही. वहिनी अशा पोशाखामध्ये बिलकुल मला पसंत नाही तुम्ही अशाच प्रकारे पोशाख घातला पाहिजे आणि असं जर म्हटलं तिचा ईश्वर हातात काठी घेऊन येणार. तिचा ईश्वर वेगळा आहे बरोबर आहे दोघांनी भांडणं जमणार. तर ईश्वर म्हणजे नियंत्रक. कुणीही छोटा नियंत्रक देखील आहे त्याला काय म्हणतात ईश्वर. पण या ईश्वराचा प्रॉब्लेम काय आहे की त्याचं नियंत्रण अतिशय मर्यादित आहे आपल्या कुटुंबापुरतं. याचं पुढचं उदाहरण घ्या जे मुख्यमंत्री आहेत महाराष्ट्राचे ते देखील कोण आहेत ईश्वर आहेत. का कारण महाराष्ट्र राज्यावर त्यांचं निश्चितपणे काय आहे काही प्रमाणात नियंत्रण आहे. त्यांच्याकडे असे अधिकार आहेत की काही ते नवीन नियम काढू शकतात किंवा जुने नियम ते रद्द देखील करू शकतात आणि म्हणून ते कोण आहेत ईश्वर आहेत. पण त्यांचं नियंत्रण फक्त महाराष्ट्रावर पुरतंच काय असतं मर्यादित असतं. ते कर्नाटकात जाऊन काही ढवळाढवळ करू शकत. अनेकांनी आश्वासन दिलं की आम्ही सीमा प्रश्न सोडवतो, आम्हाला मुख्यमंत्री करा. आज पण एकही मुख्यमंत्री काय करू शकले नाही. बेळगाव कोल्हापूर सीमावाद अजून त्यावर काही तळगा काढू शकले नाही का? तिथले ईश्वर ऐकतच नाही ईश्वरांचं. हा, आपले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री कित्येक जण घोषणा करून आले, फक्त काही काही ठोस उपाय निघाला का? नाही. तिकडचे ईश्वर कोऑपरेट करत नाही तिथल्या इकडच्या ईश्वरांशी. हा, बरोबर आहे. कारण त्या राज्यावर कुणाचं नियंत्रण आहे? दुसऱ्या ईश्वरांचं नियंत्रण आहे. ईश्वर म्हणजे नियंत्रण. भारताचे मुख्यमंत्री हे देखील काय आहेत? ईश्वरच आहेत. आणि त्यांचं भारत या देशावर निश्चितपणे काय आहे? नियंत्रण आहे. पण त्यांचं नियंत्रण फक्त भारत या देशापुरतच मर्यादित आहे. ते पाकिस्तानात जाऊन काही करू शकत, ते जिवंत परत आलं तरी खूप झालं. पाकिस्तानात जाऊन खूप धोकादायक देश आहे पाकिस्तान. केव्हा काय होईल सांगता येत नाही. आपले नेते जायला घाबरतात पाकिस्तान. बरोबर आहे. आपलं नियंत्रण फक्त भारत देशावरच काय मर्यादित आहे. भारतामध्ये काही ना काही ते फेरबदल करू शकतात. आणि असं आपण समजूया की या पृथ्वीवरील महासत्ता म्हणजे कोण आहे? अमेरिका. अमेरिकेचे अध्यक्ष देखील ईश्वर आहेत. का ईश्वर आहेत? कारण बऱ्यापैकी आपल्याला मान्य करावं लागेल की सध्या तरी या जगावर कुणाची सत्ता आहे? अमेरिकेची सत्ता आहे. इव्हन भारताला देखील बऱ्याच गोष्टी मान्य कराव्या लागतात. अमेरिकेच्या पॉवर्स आहेत त्यांच्याकडे. पण अमेरिकेचा जो ईश्वर आहे म्हणजे पंतप्रधान, त्याचं नियंत्रण परिपूर्ण आहे का? त्याचं नियंत्रण अमर्यादित आहे का? त्याचं नियंत्रण जर परिपूर्ण असतं तर विमान घुसलं नसतं. माहित आहे ना, विमान घुसलं अमेरिकेत आणि 15,000 लोकांचा काय झाला? मृत्यू झाला. म्हणजे ही घटना जी आहे, विमान घुसणं, ही घटना त्याच्या नियंत्रणाची काय होती? पलीकडे होती. इतकी सुरक्षा असून देखील लादेलनं विमान घुसवलंच. बरोबर आहे. काही करू शकणार सुरक्षा व्यवस्था. हा, तर अमेरिकेचे अध्यक्ष देखील ईश्वर आहेत. पण त्यांचं नियंत्रण हे काय आहे? अतिशय मर्यादित आहे, अनंत नाही आहे. बरोबर आहे. त्याचप्रमाणे भगवंतांनी जेव्हा या सृष्टीची निर्मिती केलेली आहे, या सृष्टीचं कार्य सुरळीतपणे पार पडावं यासाठी या सृष्टीमध्ये जे अनेक विभाग आहेत त्या प्रत्येक विभागासाठी भगवंतांनी एका स्वतंत्र ईश्वराची नेमणूक केलेली आहे. वाक्य समजलं? सोपं आहे. या जगातील सृष्टी, या सृष्टीमधील कार्य सुरळीतपणे पार पडण्यासाठी या जगातील अनेक जे विभाग आहेत त्या प्रत्येक विभागासाठी भगवंतांनी शक्तिशाली नियंत्रक जे आहेत ते आयुक्त केलेले आहेत. त्यांचे अपॉइंटमेंट केलेले आहेत. आणि या शक्तिशाली नियंत्रकांना आपण काय म्हणतो? 33 कोटी देवी देवता, डेमी गॉड्स. जसं उदाहरणार्थ या जगातील अतिशय महत्वाचं खातं आहे किंवा विभाग आहे, एअर डिपार्टमेंट, हवा. हवेशिवाय आपण जगू शकत नाही. तर हवा या विभागावर नियंत्रण करण्यासाठी ज्या देवतेची नियुक्ती करण्यात आलेली आहे त्या देवतेला वैदिक शास्त्रामध्ये काय म्हटलेलं आहे? वायुदेव. वायुदेव कुणाचे वडील आहेत? महान भक्त हनुमान. हनुमंताचे वडील जे आहेत वायुदेव. वायुदेव हे इन्चार्ज आहेत कोणत्या डिपार्टमेंटसाठी? वायू किंवा हवा या विभागासाठी. आणि त्यांच्याकडे शक्ती आहे. हवा हे जे स्थूल रूप आहे यावर नियंत्रण करण्याची ताकद कोणाकडे आहे? वायुदेवांकडे. त्यांच्या इच्छेनुसार हवा वाहत असते. बाय चान्स काय होत नाही जगात, आपोआप काही घडू शकत नाही. जसं मी तुम्हाला उदाहरण देतो, समजा मिरजचं एसटी स्टँड आहे. किती लोकांनी बघितलं आहे एसटी स्टँड? बघितलंय किंवा सांगलीचं? ओके, सगळ्यांनीच बघितलं. नाही, खूप काही स्वच्छ नाही ते. तर कायम कंटाळ येतो जाताना तिथून घरी. तर एसटी खात देखील एक एसटीचा विभाग आपोआप कार्य करू शकतो का? कुठल्याही एसटीत लागलाय, कोणी माणूस येतो, कुठल्याही एसटीत चढतो, कोणी गाडी कुठेही न्याय लागला नाही. हे एसटी खातं चालू राहण्यासाठी तिथे कंट्रोलर असतो. कुठे? एसटी खात्यामध्ये कंट्रोल असतो ना, जो काय अनाउन्समेंट करत असतो, त्याचा कंट्रोल असतो त्या विभागावर. या जगात एक एसटी खातं देखील आपोआप कार्य करू शकत नाही. तर या जगामध्ये मोठमोठी जी खाती आहेत, हवा, अग्नी, पाऊस, ही खाती आपोआप कार्य का करतील? कशी करतील? उगीच पाऊस पडतोय आणि उगीच बंद होतोय बाय चान्स, की त्याच्यावर कोणाचं नियंत्रण असलं पाहिजे? तर जे आस्तिकवादी लोक आहेत ते विश्वास ठेवतात. हवा हे खात आहे, त्यासाठी वायुदेव आहे. अग्नी हे जे खात आहे त्यासाठी कोण आहेत? अग्निदेव हे शक्तिशाली देवता आहेत. आपल्या शरीरामध्ये पण अग्नी असते, जठराग्नी. हा, या अग्नी, या अग्नीवर नियंत्रण करणारे कोण आहेत? अग्निदेव आहेत. पर्जन्यदेव आपल्याला माहित आहे, पाऊस जो आहे त्याच्यावर नियंत्रण करणारे जे अधिष्ठात्री देवता आहेत त्यांचं नाव काय? पर्जन्यदेव. इंद्र जो आहे, इंद्र इन्चार्ज आहे त्याचा. अशा प्रकारे या जगामध्ये अनेक अनेक विभाग आहेत जे आपोआप कार्य करत नाहीत. या प्रत्येक विभागावर शक्तिशाली देवता जे आहेत त्या ईश्वर म्हणून कार्य करतायत. बाय चान्स काय होत नाही जगामध्ये. हे मूर्खांचं तत्वज्ञान आहे, बाय चान्स. या जगाची निर्मिती जी आहे, जगाची निर्मिती म्हणजे ब्रह्मांडांची नव्हे, 84 लाख शरीराची निर्माण होतात याची निर्मिती करण्याचा विभाग कोणाकडे आहे? ब्रह्मदेवांकडे. ब्रह्मदेव काय करतात? निर्मिती करतात सर्व शरीरांची. ही शरीर काय बाय चान्स इव्हॉल्व झालेले नाही आहे. प्रत्येक शरीर हे प्लॅन्ड आहे, अगदी त्याच्यामध्ये योजना आहे, होय की नाही? अगदी मुंगीचं शरीर देखील जे आहे इतकं डेलिकेट आणि इतकं नाजूक आणि इतकं परिपूर्ण आहे. ग्रेटेस्ट इंजिनियर कोण आहे त्या जगामध्ये? ब्रह्मदेव, जे निर्मिती करतात त्या सर्व शरीरांची. अर्थातच ही शक्ती त्यांना कोणापासून मिळते? भगवंतांपासून मिळते. या जगामध्ये धन, पैसा देखील महत्वाचा आहे. पैशाचं खातं कोणाकडे आहे? आपल्या सर्वांना माहिती आहे, कोल्हापुरामध्ये बसलेले आमच्या महालक्ष्मी जी आहे तिच्याकडे कोणाचं खातं आहे? वित्त हे जे खातं आहे. इवन या देशात देखील ही सर्व खाती आहेत, बरोबर? एक देश व्यवस्थित कार्य करण्यासाठी पण काय असतात? खाती असतात. त्या खात्यावर कोण असतो? एक ईश्वर, मंत्री. तर ह्या जगाच्या अख्ख्या नियोजनासाठी देखील काय आहेत? अनेक जे मंत्री आहेत, महामंत्री जे आहेत, देवी करत आहेत. बाय चान्स करत नाही. लक्ष्मी देवी जी आहे ती ठरवते की कुणाच्या कर्मानुसार कोणाला किती पैसा द्यायचा, कुणाला केव्हा रस्त्यावर आणायचं, तेव्हा खोरीत. हे सर्व लक्ष्मी करून घडत असत. तुम्हाला पैसा हवा असेल तर तुम्हाला कोणाकडे जावं लागेल? लक्ष्मीकडे जावं लागेल, लक्ष्मीची पूजा करावी लागेल. पण लक्ष्मी तुम्हाला पैसा देऊ शकते पण ज्ञान देऊ शकत नाही. ज्ञान प्राप्त करायचं तर एक अधिष्ठात्री देवी आहे. तुम्हाला माहिती आहे ज्ञानाची देवता कोण आहे? सरस्वती. कुणाच्या कर्मानुसार कुणाला किती बुद्धी द्यायची, IQ ज्याला म्हणतात हल्ली, बुद्ध्यांक एखाद्याचा खूप असतो, आणि कुणाच्या कर्मानुसार कुणाला मतिमंद करायचं, हे सर्व निर्णय कोण घेते? सरस्वती. तर सरस्वतीचं नियंत्रण कशावर आहे? ज्ञान या विभागावर आहे. पण ती तुम्हाला पैसा देऊ शकत नाही. अग्नी तुम्हाला अग्निदेव तुम्हाला अग्नी देऊ शकतो पण पाऊस देऊ शकत नाही. त्यांचं नियंत्रण आहे पण कशापुरतं मर्यादित आहे? आपल्या स्वतःच्या विभागापुरतच त्यांचं नियंत्रण मर्यादित आहे. शिवजी यांच्याकडे कोणतं खातं आहे? कोणाला माहित आहे? प्रलय. सृष्टीची निर्मिती ब्रह्मदेव करतात पण सृष्टीचा विनाश कोण करतात? शिवजी करतात. पण शिवजी निर्मिती करू शकत नाही, ते फक्त काय करू शकतात? विनाशच करू शकतात. विनाशाचं खातं कोणाकडे आहे? शिवजींकडे आहे. जे शिवजी ईश्वर आहेत पण त्यांचं नियंत्रण फक्त कशापुरतं मर्यादित आहे? विनाश करण्यासाठीच. ते निर्मिती करू शकत नाही. आणि या जगातील सर्वात कठीण असं डिपार्टमेंट मेंटेनन्स, या अख्ख्या विश्वाचं पालन पोषण करण्याचं कार्य जे आहे हे इतकं कठीण आहे की भगवंतांना माहिती आहे की माझ्याशिवाय हे खातं कोणी सांभाळू शकत नाही. आणि म्हणून ते खातं भगवंताने कोणाजवळ ठेवलंय? स्वतःजवळच ठेवलंय. आणि ते कोण आहेत? पालन पोषण करणारे कोण आहेत? श्री विष्णू. विष्णू स्वतःकडे हे खातं ठेवलेलं आहे. विष्णू या जगाचं पालन पोषण करतात. तर आत्तापर्यंत आपण पाहिलं की एका कुटुंब प्रमुखापासून ते ब्रह्मा आणि शिवजीपर्यंत देखील सगळे कोण आहेत? कोण आहेत? ईश्वर आहेत, नियंत्रक आहेत. पण शास्त्रामध्ये परमेश्वर हा शब्द वापरलेला आहे आणि परमेश्वर हा शब्द ईश्वर या शब्दापेक्षा थोडा वेगळा आहे. का बरं? कोणी सांगू शकेल? त्यामध्ये एक्स्ट्रा शब्द जोडलेला आहे. कोणता? परम. त्यामुळे अर्थ बदलतो सगळा. ईश्वर म्हणजे नियंत्रक आणि परम ईश्वर म्हणजे परम नियंत्रक. परम म्हणजे काय? सर्वश्रेष्ठ नियंत्रक. म्हणजे असा नियंत्रक ज्याचं सर्वांवर नियंत्रण आहे, ज्याचं सज्जीकडे नियंत्रण आहे, पण त्याच्यावर मात्र कोणाचंही नियंत्रण नाही. अशाच व्यक्तीला तुम्ही परमेश्वर म्हणून स्वीकारू शकता. समजलं? परमेश्वराची व्याख्या, परमेश्वर म्हणजे असा सर्वश्रेष्ठ नियंत्रक ज्याचं सर्वांवर नियंत्रण आहे, सगळीकडे नियंत्रण आहे, पण त्याच्यावर मात्र कोणाचंही नियंत्रण नाही. आणि तीच व्यक्ती कोण असू शकते? परमेश्वर. मग ती व्यक्ती कोण आहे? परमेश्वर कोण आहे? तर ब्रह्मसंहिता नामाचं एक शास्त्र आहे. त्यामध्ये ब्रह्मदेव, स्वतः ब्रह्मदेव हे भगवंताची स्तुती करतात. पहिला श्लोक आहे, ईश्वर परम कृष्ण सच्चिदानंद विग्रह अनादिरादि गोविंद सर्व कारण कारण. तर या श्लोकामध्ये काय म्हणतात ते? ईश्वर म्हणजे काय? फास्ट सांगा. ईश्वर म्हणजे काय? नियंत्रक. परम, परम म्हणजे काय? सर्वश्रेष्ठ. कृष्ण कोण आहेत ते? कृष्ण आहेत. त्यांच्या मते, ब्रह्मदेवांच्या मते, या सृष्टीमधील परमेश्वर कोण आहेत? कृष्ण आहेत. सच्चिदानंद विग्रह, श्रीकृष्णांचा विग्रह म्हणजे जे रूप आहे ते कसं आहे? सत, चित आणि आनंद. अनादिर आदिर गोविंद, सर्वात अनादि असे भगवंत कोण आहेत? गोविंद. सर्व कारण कारण, इज कॉज ऑफ ऑल कॉजेस, ते सर्व कारणांचे आदि कारण आहेत. श्रीकृष्णच भगवंत आहेत. श्रीकृष्ण जर भगवंत असतील तर पुढचा प्रश्न आहे की देवी देवता आणि श्रीकृष्ण यांचा परस्पर संबंध काय आहे? तर त्याविषयी आपण काय करूया? चर्चा करूया. तुम्हाला ब्रेकची आवश्यकता आहे का? 2 मिनिटं मी चालू ठेवू बोलणं माझं. ओके. तर आता खूप महत्वाचा विषय आहे, कदाचित हा शेवटचा टप्पा आहे आपल्या चर्चेचा. भगवंतांचे म्हणजे भगवान श्री कृष्णांचे 2 प्रकारचे अंश आहेत. समजून घ्या, 2 प्रकारचे अंश कोणते आहेत? पहिला प्रकार आहे त्याला म्हणतात स्वांश. काय म्हणतात? सगळ्यांनी म्हणा, स्वांश. आणि दुसरा प्रकार आहे विभिन्न अंश. कुठला प्रकार आहे दुसरा? विभिन्न अंश. भगवंतांचे 2 प्रकारचे अंश आहेत. पहिला प्रकार म्हणजे स्वांश, दुसरा प्रकार म्हणजे विभिन्न अंश. तर स्वांश म्हणजे काय? स्वांश म्हणजे भगवंतांची स्वतःची जी विस्तारित रूप आहेत त्याला काय म्हणतात? स्वांश. म्हणजे भगवंत स्वतःला अनेक रूपांमध्ये विस्तारित करतात, ज्याला इंग्रजीमध्ये एक्सपान्शन शब्द उलावर म्हणतो. भगवंताची स्वतःचीच विस्तारित रूप जे आहे त्याला काय म्हणतात, स्वांश. तर श्रीमद भागवताचा जर अभ्यास कराल तर तुम्हाला समजेल की भगवंतांचं जे मूळ रूप आहे ते आहे श्याम सुंदर कृष्ण, ज्याच्या हातामध्ये काय आहे, बासरी आहे, आणि गोपी ज्याच्यावर प्रेम करतात हा जो कृष्ण आहे श्याम सुंदर, हे भगवंताचं काय आहे, मूळ रूप आहे. आणि श्रीकृष्ण सर्वात प्रथम बलराम या रूपामध्ये विस्तार पावतात. भगवंताचं पहिलं विस्तार रूप कोणतं आहे, बलराम. आणि बलराम बलरामांपासून काय होतं, पहिला चतुर्व्यूह ज्याला म्हणतात, चार रूप भगवंताचे प्रकट होतात आणि त्याला अनुक्रमे म्हटलेलं आहे वासुदेव, संकर्षण, प्रद्युम्न आणि अनिरुद्ध. फक्त ऐकायचं आहे, हा लगेच लक्षात नाही येणार, तर ही चार रूप विस्तार पावतात कोणापासून, बलराम. आणि त्यानंतर नारायण हे देखील भगवंताचं एक विस्तार रूप आहे. आणि त्यानंतर पुन्हा दुसरा चतुर्व्यूह नारायणापासून विस्तार पावतो. दुसरा चतुर्व्यूह म्हणजे पुन्हा दुसरे वासुदेव, दुसरे संकर्षण, दुसरे प्रद्युम्न आणि दुसरे अनिरुद्ध, हा दुसरा संच चतुर्व्यूहाचा. आणि हे जे चौघे आहेत ना, वासुदेव, संकर्षण, प्रद्युम्न आणि अनिरुद्ध, ही श्रीकृष्णांचीच विस्तार रूप आहेत. ते रामायणामध्ये चौघेही प्रकट झाले. कोणत्या अवतारामध्ये, राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न, हे कोण होते, वासुदेव, संकर्षण, प्रद्युम्न आणि अनिरुद्ध यांचेच अवतार होते. आणि मग तीन प्रकारचे विष्णू विस्तार पावतात. थोडासा अवघड विषय आहे पण थोडस एकाग्रतेनं ऐका, मी जास्त सोपा करण्याचा विषय प्रयत्न करेन. तीन प्रकारचे विष्णू जे आहेत, विष्णूचे रूप प्रकट होतात. आजपर्यंत आपल्याला एकच विष्णू माहिती आहेत, ब्रह्मा, विष्णू आणि महेश. पण लक्षात घ्या की विष्णूचे तीन प्रकार आहेत. पहिले जे विष्णू आहेत त्यांना शास्त्रामध्ये म्हटलेलं आहे महाविष्णू. काय म्हटलेलं आहे, महाविष्णू. महाविष्णू कोण आहेत, तर महाविष्णू म्हणजे ज्यावेळी ते श्वास आत घेतात तेव्हा काय होतं, सर्व ब्रह्मांड जे आहेत ते त्यांच्या शरीरामध्ये काय करतात, प्रवेश करतात. आणि ज्यावेळी ते श्वास सोडतात बाहेर त्यावेळी त्यांच्या शरीराच्या प्रत्येक रंध्रामधून एक ब्रह्मांड काय होतं, प्रकट होतं. म्हणजे या संपूर्ण भौतिक विश्वामध्ये जी सर्व ब्रह्मांड आहेत त्या ब्रह्मांडांची निर्मिती कोण करतं, महाविष्णू. तर ब्रह्मांडांची निर्मिती करणारे जे विष्णू आहेत त्यांना काय म्हणतात, महाविष्णू. विचार करा, महाविष्णू यांचं शरीर किती विशाल काय असेल आपण कल्पना करू शकतो का बुद्धीनं. कारण आपण ज्या ब्रह्मांडामध्ये राहतो त्या ब्रह्मांडामध्ये 14 लोक आहेत. किती लोक आहेत, 14 लोक आहेत. एक लोक म्हणजे काय, अनेक ग्रहांची मालिका म्हणजे एक लोक. असे किती लोक आहेत, 14 लोक आहेत. आणि या 14 लोकांमधील एक लोक म्हणजे भूलोक. या भूलोकामधील एक ग्रह म्हणजे पृथ्वी. या पृथ्वीवर अनेक खंड आहेत, त्यातले एक खंड म्हणजे आशिया. आशियामध्ये अनेक राज्य आहेत, देश आहेत, त्यातील एक देश म्हणजे भारत. भारतामध्ये अनेक राज्य आहेत, त्यातील एक राज्य म्हणजे महाराष्ट्र. महाराष्ट्रामध्ये अनेक शहर आहेत, त्यातले एक शहर म्हणजे सांगली, मिरज. मिरजेमध्ये अनेक घरं आहेत, अनेक वास्तू आहेत, त्यातील एक वास्तू म्हणजे हा हॉल. आणि हॉलमध्ये काही जीव सध्या भगवद्गीता प्रवचन ऐकतायत, त्यातील एक जीव म्हणजे आपण आहोत, तुच्छ जीव. आपली तुलना जर महाविष्णूंशी केली तर आपण किती छोटे आहोत आणि महाविष्णू किती अनंत आहेत. समजणं खूप दिव्य आहे, कठीण आहे, आपल्या इंद्रियांनी जाणणं कठीण आहे, पण तसं वर्णन आहे. महाविष्णू जे आहेत ते सर्व ब्रह्मांडांची काय करतात, निर्मिती करतात. आणि इतकंच नाही, ज्यावेळी ब्रह्मदेव शरीरांची निर्मिती करतात त्यावेळी महाविष्णू काय करतात, आपल्या दृष्टिक्षेपाद्वारे कुणावर दृष्टिक्षेप? प्रकृती. ह्या जगाला काय म्हणतात? प्रकृती म्हणतात. हां, ते आपल्या दृष्टिक्षेपाद्वारे गर्भधारणा करतात. कशामध्ये? प्रकृतीमध्ये. म्हणजे त्यांच्या दृष्टिक्षेपातूनच सर्व आत्मे काय करतात? या जगामध्ये प्रवेश करतात. कशामध्ये? शरीरांमध्ये, जे कोणी निर्माण केलेले आहेत? ब्रह्मदेवाने. मगच शरीर काय म्हणतात? सजीव बनतात. म्हणजे आपण या जगात कुठून आलो? आपण या जगात कसे आलो? कुणाच्या दृष्टिक्षेपाद्वारे? महाविष्णूने जो दृष्टिक्षेप टाकला प्रकृतीवर आणि प्रकृतीला गर्भधारणा झाली, म्हणजे आपण सर्व जीव या प्रकृतीमध्ये आलो आणि आपल्याला शरीर मिळाली आणि आता आपण पुनरपी जननम. आणि सगळे जीवात्मे काही महान जीवात्मे नाही आहेत, जे बंडखोर जीवात्मे आहेत, ज्यांना श्री कृष्णांशिवाय स्वतंत्रपणे भोग करायची इच्छा आहे, ते जीवात्मेच कुणाच्या माध्यमातून येतात? महाविष्णूच्या दृष्टिक्षेपाद्वारे ह्या जगात आपण प्रकट झालेले आहोत. हे कोण आहेत? पहिले विष्णू, ज्यांचं नाव काय? महाविष्णू. ठीक आहे. दुसरे विष्णू जे आहेत, जे विस्तार पावतात, त्यांचं नाव आहे गर्भोदक्षाई विष्णू. काय नाव आहे? गर्भोदक्षाई विष्णू. कंटाळा आला काय कोणाला? त्याला डोक्याला हात लावून बसले. माताजी, दुसरे विष्णू कोणते? गर्भोदक्षाई विष्णू. गर्भदक्षाई विष्णू कोण आहे? त्यांचं कार्य काय आहे? ज्यावेळी ब्रह्मांड निर्माण होतात, पण ही ब्रह्मांड पोकळ असतात, त्यामध्ये काहीही नसतं, जसा चेंडू आतून काय असतो? पोकळ असतो. तर दुसरे विष्णू जे आहेत ते प्रत्येक ब्रह्मांडामध्ये स्वतःला विस्तारित करतात. म्हणजे प्रत्येक ब्रह्मांडामध्ये गर्भदक्षाई विष्णू काय करतात? प्रवेश करतात. म्हणजे अनंत कोटी ब्रह्मांड आहेत आणि अनंत कोटी ब्रह्मांडामध्ये गर्भदक्षाई विष्णू अनंत कोटी रूपात काय करतात? प्रवेश करतात. आणि स्वेद, गर्भदक्षाई विष्णू जे आहेत त्यांच्या शरीरातून जो स्वेद, स्वेद म्हणजे काय? घाम जो आहे, त्या घामानं निम्म ब्रह्मांड भरून जात आणि त्याचा समुद्र बनतो. आपण ज्या ब्रह्मांडामध्ये आहोत, ब्रह्मांड हा शब्द आहे संस्कृत, त्याला इंग्लिशमध्ये युनिव्हर्स म्हणतात. तर या ब्रह्मांडाचा निम्मा भाग कशाने भरलेला आहे? समुद्रानं. आणि त्याला म्हटलेला आहे गर्भोदक सागर. काय म्हटलेला आहे? गर्भोदक सागर. आणि बलरामांपासून अनंतशेष, संकर्षणापासून अनंतशेष हे भगवंताचं आणखी एक रूप काय होतं? गर्भोदक सागरावर विराजमान होत. आणि त्याच्यावर अनंतशेषावर पहुडलेले जे विष्णू आहेत त्यांना काय म्हणतात? गर्भदक्षाई विष्णू. त्यांच्या नाभीतून कमळ येतं एक, आणि त्या कमळामध्ये या सृष्टीमधील पहिले जीव जन्म घेतात. त्यांचं नाव काय? कोण आहे? ब्रह्मदेव. आणि गर्भदक्षाई विष्णू जे आहेत त्यांच्या चरणाचं मालिश करण्यासाठी एक देवी असते, त्या देवीचं नाव काय? लक्ष्मी. लक्ष्मी कायम काय करत असते? भगवंतांच्या चरणाचं मालिश करत असते. आणि हे चित्र तुम्ही पाहिलं असेल अनेक ठिकाणी. हा शेषशाही विष्णू जे आहेत, शेषशाही विष्णू जे आहेत त्यांचं चरण कोण दाबत आहेत? लक्ष्मी. त्यांच्या नाभीतून एक कमळ आलेलं आहे आणि तिथे ब्रह्मदेवाने जन्म घेतलेला आहे. बघा, लक्ष्मी ही कायम कुठे निवास करते? भगवंताच्या चरणाशी. हा, सगळं जग लक्ष्मीच्या मागे धावतं. लक्ष्मी कोणाच्या मागे धावते? भगवंताचे चरण कमळ. हा, लक्ष्मीचं एक नाव आहे चंचला. चंचला म्हणजे जी कधीही स्थिर राहू शकत नाही, पैसा एका ठिकाणी राहू शकत नाही, आणि राहिला तर प्रॉब्लेम येतो. एका ठिकाणी पैसा साठून राहू नये. करन्सी हा शब्द माहिती आहे तुम्हाला? करन्सी हा ग्रीक शब्दापासून तयार झालेला शब्द आहे. करन्सी म्हणजे मराठीमध्ये काय म्हणतो आपण? चलन. म्हणजे जो लॅटिन शब्द आहे मूळ करन्सीसाठी, त्याचा अर्थ आहे टू फ्लो. टू फ्लो म्हणजे कायम प्रवाहित असणं. म्हणून पहा, नदीचं पाणी प्रवाहित असतं म्हणून कधी ते अशुद्ध होत नाही, पण ज्यावेळी साठून राहतं पाणी खूप काळ साठलं एका डबक्यात काय होतं? काय होतं? त्याला दुर्गंधी येते. अनेक प्रकारचे रोग त्यामध्ये निर्माण होतात. त्याचप्रमाणे रक्ताभिसरणाचा नियम पण काय आहे, रक्त आपल्या शरीरामध्ये कायम काय असतं, प्रवाहित असतं, तो पण शरीर चांगलं असतं. पण एका ठिकाणी शरीर साखळलं किंवा हृदयामध्ये जर गाठी झाल्या आणि रक्ताभिसरणामध्ये अडथळा निर्माण झाला, थांबलं रक्ताभिसरण, तर काय होऊ शकतं, मोठा झटका येऊ शकतो. फ्लो, पैसा देखील जो आहे, करन्सी, चलन म्हणजे थांबला नाही पाहिजे, काय काय पाहिजे, प्रवाहित असला पाहिजे. ठेवला तुमच्या जवळ जास्त वेळ, दणका आला, ती संपत्ती तुमच्यासाठी धोकादायक बनू शकते. जर साठा करून ठेवला तर पाणी साठलं तर ते आरोग्यासाठी घातक बनतं. तर खूप पैसा साठला आणि त्याचा आपण जर योग्य दानधर्म नाही केला, तोच पैसा तुमच्या विनाशाचं काय बनू शकतो, कारण बनू शकतो. लक्ष्मी चंचल आहे, तुमच्याकडे असे 10 रुपये येतात, ते 10 रुपये दुसऱ्या राहतात, ते तिसऱ्या राहतात, कुणाकडे जाऊ शकत नाही लक्ष्मी. पण तीच लक्ष्मी जी अस्थिर आहे, ती एकाच ठिकाणी स्थिर असते. कोणत्या ठिकाणी? भगवंताचे चरण कमल. जर तुम्ही भगवंताच्या चरणाचा आश्रय घेता, लक्ष्मी आपोआप मिळेल तुम्हाला. योगक्षेम वाहन कृष्ण गीतेत सांगतायत, हा श्रद्धेचा प्रश्न आहे फक्त. ठीक आहे, तर हे विष्णू कोणते आहेत? गर्भदक्षा विष्णू, बरोबर आहे. आणि यांचं कार्य काय, की हा जो देठ आहे, कुठला देठ, कमळाचा देठ, या कमळाच्या देठामध्ये 14 लोक असतात, 14 प्लॅनेटरी सिस्टम्स, अप्पर मिडल आणि लोअर प्लॅनेटरी सिस्टम्स, उच्च लोक, मध्य लोक आणि कनिष्ठ लोक. आणि जितके पण जीव जन्म घेतात या ब्रह्मांडांमध्ये, त्या सर्वांचं पालन पोषण कोण करतात, गर्भदक्षाही विष्णू करतात. आपण म्हणतो ना, विष्णू काय करतात, सर्वांचं पालन पोषण करतात. हे कुठले विष्णू, महाविष्णू नव्हेत, हे कोणते विष्णू, गर्भदक्षाही विष्णू. समजलं, महाविष्णू वेगळे आहेत, गर्भदक्षाही विष्णू वेगळे आहेत, आणि तिसरे विष्णू कोण आहेत, शिरोदक्षाही विष्णू. हे आणि कुठले विष्णू कुठे असतात, त्यांचं कार्य काय? तर प्रत्येक ब्रह्मांडामध्ये 14 लोक आहेत आणि उच्च लोक जे आहेत तिथे स्वर्ग लोक आहेत, आणि स्वर्ग लोकांमध्ये एक विशेष असा ग्रह आहे, त्या ग्रहाचं नाव आहे श्वेतद्वीप. उद्या मी विचारणार आहे सगळे प्रश्न, सगळं लक्षात ठेवायचं आहे. श्वेतद्वीप नावाचा एक अत्यंत दिव्य असा ग्रह आहे, आणि त्या ग्रहामध्ये तिसरे विष्णू प्रवेश करतात, ज्यांचं नाव काय आहे, क्षीरोदक्षाय विष्णू. कारण तिथे क्षीरसागर आहे, क्षीर म्हणजे दूध. हा श्वेतद्वीप जो ग्रह आहे, तिथे समुद्र आहे, तो चक्क कशाचा आहे, दुधाचा समुद्र आहे. लगेच विश्वास असणं अवघड आहे. या एका ब्रह्मांडामध्ये 7 प्रकारचे समुद्र आहेत, आपल्याला फक्त एकच समुद्र माहित आहे, तो पण कशाचा आहे, मिठाचा आहे, दुधाचा समुद्र आहे. त्यानंतर बरेच समुद्र आहेत या एका युनिव्हर्समध्ये. तर हा जो समुद्र मी जो सांगत आहे तो क्षीरसागर, आणि तिथे जे विष्णू प्रकट होतात त्या विष्णूंचं नाव काय, क्षीरदक्षाई विष्णू. आणि त्यांची 2 प्रमुख कार्य आहेत, क्षीरदक्षाई विष्णूंची 2 कार्य कोणती आहेत, ज्या ज्यावेळी शक्तिशाली राक्षस या सृष्टीमध्ये खूप मोठा गोंधळ माजवतात, आणि इतके शक्तिशाली राक्षस की जे देवी देवतांच्याही शक्तीच्या काय असतात, पलीकडे असतात, आणि त्यावेळी सर्व देवी देवता त्या राक्षसाच्या छायाला वैतागून जातात आणि ब्रह्मदेवांकडे जातात आणि म्हणतात की या राक्षसापासून आमचं रक्षण करा, तुम्ही आमचे पितामह आहात. ब्रह्मदेव म्हणतात आपण सर्वजण श्री विष्णूंची काय करूया, प्रार्थना करूया. ब्रह्मदेव त्यांना कुठे घेऊन येतात, क्षीरसागराच्या तटावर घेऊन येतात, आणि क्षीरसागराच्या तटावर उभे राहून ब्रह्मदेव आणि देवी देवता अनेक वर्ष काय करतात, पुरुष सुक्त नावाच्या प्रार्थना गातात. कोणत्या प्रार्थना, पुरुष सुक्त. पुरुष सुक्त म्हणजे श्री विष्णूंच्या संतुष्टी प्रीत्यर्थ गायलेल्या प्रार्थना. आणि या प्रार्थना गायल्यानंतर जेव्हा विष्णू प्रसन्न होतात, ते ब्रह्मदेवांच्या हृदयामध्ये तार पाठवतात. तार म्हणजे संदेश, ते दिसत नाहीत, त्या आतून त्यांना ज्ञान देतात आणि म्हणतात तुम्ही काही काळजी करू नका, मी लवकरच नरसिंह या रूपामध्ये अवतारित होणार आहे आणि मी काय करेन, हिरण्यकशिपूचा वध करेन, मी वराह रूपामध्ये अवतार धारण करेन आणि मी हिरण्याक्षचा काय करेन, वध करेन. आणि म्हणजे आपण दशावतार म्हणतो ना, या जगामध्ये भगवंत जे अवतार घेतात, तर या जगातील भगवंताचे सगळे जे अवतार आहेत ते कोणत्या विष्णूच्या माध्यमातून येतात, शिवलक्षाई विष्णू. पण विष्णू सांगतात की मी अवतार घेणार आहे पृथ्वीवर, पण माझ्या आगमनापूर्वी तुम्ही पुढे जा आणि माझ्या आगमनाची काय करा, तयारी करा. जसं एखादं मोठं नाटक पार्टी असते तर नट पहिल्यांदा येत नाही, पहिला नाटक पार्टी, पुढे कोणती पार्टी म्हणतात त्याला, फ्रंट पार्टी, ऍडव्हान्स पार्टी. ती पार्टी पुढे येते, स्टेज मारते, सगळ्या सुविधा निर्माण करते, मग नट नट आणि नटी दाबा देतात आणि ऍक्टिंग करतात आणि निघून, मग वाइंडिंग अप करणारी पण ती वाजते काय चिमलेली. बरोबर आहे. आणि त्याचप्रमाणे भगवंत काय करतात, देवी देवता भगवंताच्या आगमना अगोदर अतिशय अनुकूल असं वातावरण काय करतात, तयार करतात आणि भगवंत अवतार घेतात, हिरण्यकशिपूला ठार मारतात, प्रल्हादाला आशीर्वाद देतात आणि अनेक जीवांचा ते उद्धार करतात आणि पुन्हा ते अंतर्धान पावतात. तर हे सर्व जी रूप आहेत भगवंताचे, आपण म्हणतो ना विष्णूचे अवतार, विष्णूचे अवतार, दशावतार. दशावतार माहित आहेत सर्वांना, कूर्म, मत्स्य, वराह, वामन, परशुराम इत्यादी इत्यादी. हा, कलियुगामध्ये सर्वात शेवटचा अवतार कोणता असेल, कल्की अवतार, ज्याला अजून उशीर आहे, 4,27,000 वर्ष झाली त्यानंतर कल्की अवतार येणार आहे. तर ह्या सगळ्या अवतारांचे स्रोत कोण आहेत, शिवदक्षाई विष्णू. समजलं, महाविष्णू म्हणजे समजले कोण, दुसरे कोण आहेत, गर्भदक्षाई विष्णू, तिसरे शिवदक्षाई विष्णू. त्यांचं पहिलं कार्य काय, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्य परित्राणाय साधूनां विनाशाय दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. जे काही अवतार येतात या जगात वेगवेगळ्या कार्यांसाठी भगवत अवतार घेतात ते कोण कोण आहेत, शिवरक्षाई विष्णू. हे पहिलं कार्य. आणि दुसरं कार्य काय त्यांचं, काल आपण चर्चा केली, आपण शरीर नसून कोण आहोत, आत्मा आहोत. आत्म्याचं जेव्हा पतन होतं कुठे, या भौतिक जगामध्ये, तर आत्म्याला या भौतिक जगामधील काहीच ज्ञान नसतं. तर आत्म्याला देखील या जगात भोग करण्यासाठी ज्ञानाची आवश्यकता आहे. एखाद्या वस्तूचा भोग करण्यासाठी ज्ञान आवश्यक आहे. बरोबर आहे. समजा मी तुम्हाला एखादी वस्तू खायला दिली, अशी विचित्र दिसणार, खा म्हटलं, काय आहे मला पण माहित नाही, खा तुम्ही, तर खाऊ शकता का तुम्ही, का त्या वस्तूचं ज्ञान नाही. म्हणजे एखाद्या वस्तूचा भोग करण्यासाठी देखील त्या वस्तूचं ज्ञान असणं काय आवश्यक आहे. बरोबर आहे. तर या जगात जीवाला भोग करण्याची इच्छा आहे, पण त्याला ते ज्ञान देणारे भगवंत कोण आहेत, शिवदक्षाई विष्णू. तर काय करतात, ज्यावेळी जीवाचं पतन होतं या जगात, त्यावेळी त्या जीवाला ज्ञान देण्यासाठी स्वतः शिवदक्षा विष्णू त्याच्या हृदयामध्ये परमात्मा रूपाने काय करतात, प्रवेश करतात. आपण नेहमी म्हणतो ना, प्रत्येकाच्या हृदयातच कोण आहे, परमात्मा आहे. तर हा परमात्मा म्हणजे महाविष्णू नव्हे, हा परमात्मा म्हणजे गर्भदक्षाई विष्णू नव्हे, हा परमात्मा म्हणजे कोण आहे, शिवदक्षाई विष्णू. आणि कृष्ण त्याचं देखील वर्णन गीतेत करतात, सर्वस्य चाहम रधिसन्य विष्णो मत्त स्मृतीर ज्ञान अपवनम च. कृष्ण म्हणतात, मी सर्व जीवांच्या हृदयामध्ये परमात्मा रूपानं स्थित आहे आणि माझ्यापासूनच जीवाला काय मिळतं, ज्ञान मिळतं, स्मृती मिळते आणि विस्मृती देखील मिळते. आत्मा जेव्हा एका शरीरातून दुसऱ्या शरीरात प्रवेश करतो तेव्हा त्याला सर्व गतजन्मांचं विस्मरण कोण देतं, हृदयामधील परमात्मा. का विस्मरण देतात, कारण आत्मा व्यवस्थितपणे या शरीरात काय करू शकेल, भोग करू शकेल. तर परमात्माच स्मृती देतो, परमात्माच विस्मृती देतो आणि परमात्माच ज्ञान देतो की भोग कसा करायचा आहे जगामध्ये. बरोबर आहे, आत्म्याला स्वतः शक्य नाही. तर हे जे परमात्मा रूप आहे हे प्रत्येक शरीरामध्ये आत्म्याबरोबर काय करत असतं, प्रवास करत असतं. आत्मा एका शरीरातून दुसऱ्या शरीरात गेला ना तर आत्म्याच्या हृदयामध्ये कोण असतात, परमात्मा असतात. आणि ते कायम काय करतात, जीवाच्या प्रत्येक कर्माची नोंद ठेवतात. आणि आपण उद्या कर्म हा विषय पाहणार आहोत. फॉर एव्हरी ऍक्शन देअर इज इक्वल अँड अपोजिट रिएक्शन. प्रत्येक कर्माचं फळ भोगावंच लागतं. परमात्मा आपल्या प्रत्येक कर्माची अचूकपणे नोंद ठेवतो. तो तुमच्या कर्मामध्ये ढवळाढवळ करत तो नोंद ठेवतो आणि प्रकृतीच्या माध्यमाद्वारे आपल्याला त्या कर्माची फळं भोगावी लागतात. समजलं? तीन विष्णू कोणते आहेत? महाविष्णू, गर्भलक्षय विष्णू, क्षीरलक्षय विष्णू. उद्या पेपर द्यायचे तुम्हाला, परीक्षा घेणार 10 मिनिटाची. खूप लोक रापास होतील. एने हो, तुम्हाला नोट्स पण देणार आहेत, नंतर तुम्ही पाठ करू शकता घरी. तर भगवंताचे अनेक अवतार आहेत. हे सगळं आपण कशाविषयी चर्चा करतोय माहितीये? आपण कुठून विषय सुरू केला कोणी सांगू शकेल? स्वांश. भगवंताचे दोन प्रकारचे काय आहेत? अंश आहेत, त्याला काय म्हणतात? स्वांश. स्वांश म्हणजे भगवंतांची ही सर्व विस्तारित रूप जे आहेत, सर्व अवतार आहेत. आणि त्याला शास्त्रामध्ये म्हटलेलं आहे विष्णू तत्व. काय म्हटलेलं आहे? विष्णू तत्व. भगवंताचे सगळे अवतार कुठल्या गटामध्ये मोडतात? विष्णू तत्व. आणि दुसरे अंश मी कुठले सांगितले होते? विभिन्न अंश. विभिन्न अंश म्हणजे कोण? भगवंतांपासून वेगळे विलग असे जे छोटे अंश आहेत. आणि ते अंश म्हणजे जीवात्मे. समजते मी काय म्हणतो? सर्व जे जीवात्मे आहेत ते भगवंतांचे कोणते अंश आहेत? विभिन्न अंश. अवघड जायला लागले का? समजायला? काल आपण बघितलं, आपण शरीर नसून कोण आहोत? आत्मा आहोत. आणि आत्मा कोणाचा अंश आहे? ममय वांशो जीवलोके जीवभूत सनातन. सर्व या जगातील जीवात्मे जे आहेत, या जगातले किंवा वैकुंठामधले सर्व जीवात्मे भगवंताचे विभिन्न अंश आहेत. आपण सर्व कोण आहोत? विभिन्न अंश आहोत. आपण स्वांश, आपण भगवंत नाही आहोत, आपण भगवंताचे काय आहोत? अंश आहोत. बरोबर आहे? आणि म्हणून गीतेमध्ये कृष्ण म्हणतात, जेव्हा ममही अंश, या जगातील सगळे जीव माझे अंश आहेत, म्हणजे कशाविषयी म्हणतात? ते विभिन्न अंशाबद्दल. पण भागवतामध्ये सर्व अवतारांचं वर्णन झाल्यावर आणखी एक श्लोक आहे. एते चांश कला पुंसा कृष्णस्तु भगवान स्वयं. एते चांश कला. कला म्हणजे ही सर्व विस्तार रूप जे आहेत भगवंतांची. च अंश ही देखील अंश आहेत. पण ते कोणते अंश आहेत? पहिलं सांगितलं मी आता, स्वांश आहेत. आणि कृष्णस्तु भगवान स्वयं हे सगळी विस्तार रूप जे आहेत विष्णूची, त्या सर्वांचे मूळ उगम कोण आहेत? भगवान कोण आहेत? श्रीकृष्ण. श्रीकृष्ण हे सर्व त्यांच्या रूपांचे मूळ उगम स्थान आहे. मग हा विषय मी का मांडला तुमच्या समोर एवढा कॉम्प्लिकेटेड? तुम्हाला हे मला पटवून द्यायचं आहे की देवी देवता जे आहेत 33 कोटी देवी देवता स्वांश नसून ते कोण आहेत? विभिन्न अंश आहेत. म्हणजे देवी देवता ही भगवंताची रूप नाही आहे. देवी देवता म्हणजे तुमच्याप्रमाणे माझ्याप्रमाणे एक आत्मा आहेत. पण ते काय आहेत? अत्यंतिक पुण्य केल्यामुळे त्यांना भगवंतांनी विशेष शक्ती प्रदान केलेली आहे. समजतंय? म्हणजे ते शक्तिशाली आत्मे आहेत या जगातील. जसं मुंगीमध्ये पण आत्मा आहे, आहे की नाही? जिथे पण चेतना आहे, लाईफ आहे, तिथे आत्मा आहे. आपल्यामध्ये पण आत्मा आहे, पण आपली शक्ती मुंगीपेक्षा काय आहे? अधिक आहे. हा, बरोबर आहे. आपण नुसतं एक बादली भरून पाणी मारलं तर मुंग्यांसाठी काय असतं? खूप मोठा महापूर असतो. बरोबर आहे. आपण बाध्य करून पाणी मारतोय, तुम्हाला माहित आहे काय म्हणतात त्याला, कुठल्या लाटा? सुनामी. हा, त्या मुंग्यांसाठी सुनामी लाटा असतात, मरून जातात मुंग्या. सहजपणे मुंग्यांना ठार मारतो. तसेच देवी देवतांना जेव्हा कोप होतो ना, एक सुनामी लाटा आली ना, हजारो लोक काय होतात? मुंग्यांसारखी मरतात. जशी आपल्यामध्ये देखील आत्मा आहे, मुंग्यांमध्ये आत्मा आहे, पण आपला आत्मा जो आहे तो अधिक शक्ती त्याला प्रदान केलेला आहे, शक्तिशाली शरीर मिळालेलं आहे. त्याचप्रमाणे देवी देवता जे आहेत त्या देखील आत्माच आहेत, पण त्यांची शक्ती मनुष्यापेक्षा काय आहे, लाखोपटीनं अधिक आहे. त्या मनुष्यावर नियंत्रण करणारे देवता आहेत, त्यांच्याकडे खूप शक्ती आहे. त्यांनी एक प्रलय आणला, एक छोट ताकद आणलं, आपण मनुष्य हजार लोक मनुष्य मारू शकतात, पण ते आत्माच आहेत, परमात्मा नव्हेत. देवी देवता म्हणजे भगवंताची रूप नव्हेत, देवी देवता म्हणजे ममई वांशो जीवलोके जीवभूत सनातन. देवी देवता देखील भगवंताचे अंश आहेत, ते भगवंत नाही आहेत. आणि हे सत्य अनेक लोकांना माहित नाही. कित्येक हिंदू धर्मीय लोक या विषयाबद्दल गोंधळलेल्या स्थितीमध्ये आहेत. ते म्हणतात कुठल्याही देवाची पूजा करा, सगळे एकच आहे, एकच देवाची रूप आहे सगळी, गणपती विष्णू राम शिवजी सगळे एकच आहेत. पण हे खोटं आहे. गीतेमध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की भगवंत वेगळे आहेत आणि देवी देवता काय आहेत, वेगळे आहेत. देवी देवता जीवात्मेच आहेत, पण ते भगवंत नाही आहेत. तर आपण थोडक्यामध्ये फरक पाहणार आहोत की देवी देवता आणि भगवंत त्याच्यामध्ये काय फरक आहे. आता फास्ट फास्ट मी विषय घेणार आहे. देवी देवता आणि भगवंत असे दोन गट आहेत. पहिला मुद्दा आहे, देवी देवता अनेक असतात, 33 कोटी देवी देवता आहेत, भगवंत एकच असतात. श्रीकृष्ण किंवा विष्णू हेच काय आहेत, भगवंत आहेत. त्यांचे विस्तार अनेक आहेत, पण मूळ तत्व जे आहे विष्णू तत्व काय आहे, एकच आहे. पण देवी देवता मात्र अनेक आहेत. देवी देवता भगवंतांचे अंश आहेत. देवी देवता कोण आहेत, भगवंताचे अंश आहेत. पण भगवंत पूर्ण आहेत. भगवंत कुणाचे अंश नाही, ते पूर्ण आहेत. आणि अंशाचं कार्य काय असतं, पूर्णाची सेवा करणं. जसं शरीर म्हणजे पूर्ण आहे आणि शरीराचा एक छोटासा भाग म्हणजे काय आहे, शरीराचा अंश आहे. तर छोट्या या शरीराच्या भागाचं कार्य काय असतं, संपूर्ण शरीराची काय करणं, सेवा करणं. तशी सर्व देवी देवता जे आहेत ते अंश आहेत, पण भगवंत पूर्ण आहेत. देवी देवता सेवक या नात्याने भगवंतांची पूजा करतात. हा देवी देवता भगवंत नाही आहेत. एकले ईश्वर कृष्ण आर सब भृत्य, या सृष्टीमध्ये एकच भगवंत आहे, तो म्हणजे कृष्ण आर सब भृत्य. इतर सर्वजण त्यांचे कोण आहेत, सेवक आहेत. पण भगवंत कोण आहेत, परम पूजनीय आहेत. भगवंत कोणाचे सेवक नाही आहेत, पण सर्व देवी देवता भगवंताचे सेवक आहेत. देवी देवतांची निर्मिती भगवंतांद्वारे होते. भगवंतच काय करतात, ब्रह्मदेवांच्या माध्यमातून देवी देवतांची शरीर निर्माण करतात. पण भगवंत काय आहेत, परम निर्माता आहेत. त्यांचा निर्मिती कोणी करत नाही. देवी देवतांचे अस्तित्व या भौतिक सृष्टीमध्येच असते. देवी देवता कुठे निवास करतात माहिती आहे कोणाला, देवी देवता स्वर्ग लोकामध्ये निवास करतात, पण वैकुंठामध्ये निवास करत नाही. म्हणजे देवी देवतांचं निवासस्थान म्हणजे भौतिक जगच आहे, पण भगवंत जे आहेत ते कुठे निवास करतात, या भौतिक जगाच्या पलीकडे वैकुंठ धाम जे आहेत तिथे भगवंत निवास करतात. सृष्टीचा कारभार सांभाळण्यासाठी देवी देवतांना विविध शक्ती प्रदान करण्यात येतात, पण भगवंत जे आहेत ते परम शक्तिशाली आहेत व सर्व शक्तींचे स्रोत आहेत. भगवंतांना कोणी शक्ती देत नाही, पण भगवंत सर्वांना काय देतात, शक्ती देतात. पण भगवंत हे कायमच शक्तिशाली आहेत. देवी देवता भगवंतांच्या इच्छेप्रती शरणागत असतात. देवी देवतांना काय करावं लागतं, कोणी झोपू नका प्लीज, खूप त्रास होतो मला कोणी झोपलं तर. देवी देवता भगवंतांच्या इच्छेप्रती शरणागत आहेत, पण भगवंत पूर्णपणे स्वतंत्र आहेत. आपल्या स्वतःच्या इच्छेनं कार्य करतात, पण देवी देवता स्वतःच्या इच्छेनुसार वागू शकत, त्यांना भगवंताची कायम संमती घ्यावी लागते. देवी देवतांचे शरीर भौतिक असल्यामुळे त्यांना जन्म असतो व मृत्यू देखील असतो, पण भगवंतांचे शरीर हे संपूर्णपणे आध्यात्मिक असल्यामुळे ते जन्म मृत्यूच्या पलीकडे आहेत. लक्ष आहे सर्वांचं, थोडं बरं व्हायला लागलं. देवी देवता बऱ्याचदा 3 गुणांद्वारे प्रभावित होतात, भगवंत 3 गुणांच्या पलीकडे असतात. देवी देवतांचे पद तात्पुरते असते, पण भगवंतांचे पद शाश्वत असते. सांगण्याचं तात्पर्य असं आहे की देवी देवतांचं जे पद असतं या जगातलं ते कायमस्वरूपी नसतं. हा, देवी देवता म्हणजे एक पद आहे. जसं पंतप्रधान एक पद आहे, आज एक पंतप्रधान असतो तर दुसरा पंतप्रधान येतो, मग तिसरा पंतप्रधान येतो. त्याचप्रमाणे या जगामध्ये अनेक जी शक्तिशाली पदं आहेत ती पुण्यशील आत्म्याला मिळतात, पण पुण्य संपलं म्हणजे त्या पदावरून त्याला पुन्हा खाली यावं लागतं आणि दुसरा शक्तिशाली आत्मा जो आहे त्याला ते पद मिळतं देवतेचं. आणि म्हणून गीतेमध्ये सांगितलेलं आहे की देवी देवतांची उपासना आणि श्रीकृष्णांची भक्ती यामध्ये काय फरक आहे. तर गीतेच्या 7व्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे, अंतवत्तु फलम तेषां तद्भवत्य अल्पमेधसाम देवान देव जयंती मद भक्ता यांती मामती. स्पष्टपणे सांगितलेलं आहे की जे देवी देवतांचे उपासक आहेत त्यांचं वर्णन काय केलेलं आहे, अल्पमेधसाम. जे कमी बुद्धिमान लोक आहेत ते इतर देवी देवतांची काय करतात, उपासना करतात. मग असं का म्हटलेलं आहे, देवी देवताच्या उपासकांना कमी बुद्धिमान का म्हटलेलं आहे, कारण अंतवत्तु फलम तेषां, देवी देवतांची उपासना करून प्राप्त होणारं फळ जे आहे ते काय आहे, अल्प स्वरूपाचं आहे, शाश्वत स्वरूपाचं नाही. देवी देवता तुम्हाला काही काळासाठी काही शक्ती देऊ शकतात, पण शाश्वत असं कोणतंही फळ ते देऊ शकत नाहीत. पण भगवंतांचे जे भक्त आहेत त्याचं वर्णन गीतेमध्ये काय केलेलं आहे, बहुनाम जन्मना म्हणते ज्ञानवान माम प्रपद्यते वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभ. कोणता शब्द वापरलाय, सह महात्मा. कृष्ण गीते सांगतात जो अनेक जन्मामध्ये ज्ञानामध्ये प्रगती करत करत त्याला अंतिम साक्षात्कार काय होतो, की वासुदेव सर्वमिती, श्रीकृष्णच काय आहेत, सर्व देवी देवतांचे देखील भगवंत आहेत, सर्वांचे ते मूळ गमस्थान आहेत. आणि हे समजून जो मला शरण येतो, जो माझी भक्ती करतो, तो कोण आहे, सह महात्मा. तो साधारण आत्मा नाही, तो काय आहे, महान आत्मा आहे, सुदुर्लभ. आणि तो अतिशय दुर्मिळ आहे. श्रीकृष्णांचे भक्त जे आहेत या जगामध्ये दुर्मिळ आहेत, आणि देवी देवतांचे भक्त हजारो आहेत, लाखो लाखो भक्त आहेत. म्हणजे श्रीकृष्णाने काय केलेलं आहे, जो माझा भक्त आहे तो महात्मा आहे, आणि जो इतर देवी देवतांची उपासना करतो तो कोण आहे, अल्पमेधसाम, कमी बुद्धिमान आहे. तुम्हाला चॉईस आहे, अल्पमेधसाम बनायचं की महात्मा बनायचं. देवी देवतांची उपासना केल्याचे फळ जे आहे ते भौतिक आहे आणि तात्पुरते आहे, पण भगवंताची भक्ती केल्याचं फळ काय आहे, शाश्वत आहे. नेहा विक्रमनाशोस्ती प्रत्यवायन विद्यते स्वल्पम अप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात. कृष्ण गीतेमध्ये सांगतात जो कधी माझी भक्ती करण्यामध्ये थोडी देखील प्रगती करतो त्याला शाश्वत फळ काय होतं, प्राप्त होतं, मोठ्या भयापासून त्याचं काय होतं, रक्षण होतं. भक्तीमुळे मिळणारा लाभ जो आहे तो कायम स्वरूपी असतो, त्याचा कधी नाश होत नाही. आणखी काय फरक आहे, भगवंतांच्या मान्यतेशिवाय देवी देवता वरदान देऊ शकत नाहीत. म्हणजे जरी देवी देवतांना वरदान द्यायचं असेल तर ते वरदान कोणाच्या संबंधीने द्यावं लागतं, त्यांना भगवान श्रीकृष्णांच्याच. आणि त्याचं वर्णन गीतेच्या 7व्या अध्यायातील 22व्या श्लोकामध्ये केलेलं आहे, सतया श्रद्धया युक्त तस्य राधन मीहते लभते च तत्कामान मये वितान्वितान. अशा श्रद्धेने युक्त होऊन तो व्यक्ती विशिष्ट देवतेची कृपा संपादन करण्याचा प्रयत्न करतो आणि आपले इच्छित भोग प्राप्त करतो, परंतु वस्तुतः हे लाभ केवळ मीच प्रदान करतो. म्हणजे जरी देवी देवतांची तुम्ही उपासना केली तरी जो अंतिम लाभ आहे तो कुणाच्या संमतीमुळे मिळतो, श्रीकृष्णांच्या संमतीमुळे. देवी देवता स्वतःहून वरदान देऊ शकत नाही, पण भगवान श्रीकृष्ण मात्र स्वतःच्या इच्छेनं कोणतेही वरदान देऊ शकतात, त्यांना कोणाच्या परवानगीची गरज नाही. देवी देवतांची जास्तीत जास्त तुम्ही उपासना केली तर अंतिम फळ काय आहे, अधिकतम फळ काय आहे, तुम्हाला स्वर्ग लोकाची प्राप्ती होते. देवी देवता ज्या लोकांमध्ये निवास करतात तिथे तुम्ही निवास करू शकता, तिथल्या सुखांचा तुम्ही अनुभव करू शकता. पण ज्यावेळी पुण्य क्षय होतो, पुण्य संपतं, तर पुन्हा आत्म्याचं काय होतं, अधपतन होतं. पुनरपी जननम पुनरपी मरणम. देवी देवतांची उपासना केल्यामुळे आपल्याला मुक्ती प्राप्त होत नाही. देवी देवतांची उपासना केल्यामुळे होणारं अधिकतम जे फळ आहे ते आहे स्वर्ग लोकाची प्राप्ती. पण पुण्य संपल्यानंतर पुन्हा जन्म आणि मृत्यू हे चक्र चालू राहतं. म्हणून देवी देवतांची उपासना करणारे लोक जे आहेत त्यांना काय म्हणतात, कृष्ण अल्प मेधसाम. कमी बुद्धिमान लोक काय करतात, इतर देवी देवतांची उपासना करतात. पण जे भगवंतांची भक्ती करतात त्यांना मात्र भगवंताच्या धामाची प्राप्ती होते. गीतेमध्ये त्याचं पण वर्णन केले श्री कृष्णाने, न तद्भास येते सूर्यो न शशांक न पावक यज्ञत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमम मम. म्हणजे न तद्भास येते सूर्यो, माझं जे आध्यात्मिक धाम आहे भगवत धाम, तिथे प्रकाशासाठी सूर्याची आवश्यकता नाही, न शशांको चंद्राची देखील आवश्यकता नाही, न पावक हा अग्नीची देखील आवश्यकता नाही. कारण माझं धाम जे आहे ते स्वयंप्रकाशित आहे आणि माझी भक्ती करून जो माझ्या धामाला परत येईल यत गत्वा न निवर्तन्ते त्याला पुन्हा या जगात परतून येण्याची आवश्यकता नाही, त्याला पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही. म्हणजे भक्ती केल्यामुळे भगवंताच्या शाश्वत धामाची काय होते, प्राप्ती होते. अशा प्रकारे अनेक श्लोक आहेत. देवी देवतांची उपासना जी आहे ती अविधीपूर्वकम आहे आणि भगवंतांची शरणागती आहे ती विधीपूर्वक आहे. आणि याचे देखील वर्णन गीतेच्या 9व्या अध्यायातील 25व्या श्लोकामध्ये केलेलं आहे. मी श्लोक वाचतो. देवता भक्ता यजन्ते श्रद्धयान्विताः तेपि मामेव कौन्तेय यजन्ते अविधिपूर्वकम्. श्री कृष्ण काय सांगतात ऐका, हे कौन्तेय जे लोक इतर देवतांचे भक्त आहेत आणि जे त्यांच्या श्रद्धेने पूजन करतात ते वस्तुतः माझेच पूजन करतात, परंतु त्यांची ती आराधना चुकीच्या मार्गाने केलेली असते. आकाशम पतितम. लोक आम्हाला बऱ्याचदा हा श्लोक विचारतात की कोणता श्लोक आहे तो, आकाशम पतितम तोयम, हा एक्झॅक्टली केशवाय हा अधिगच्छत. कुठल्याही देवतांची तुम्ही पूजा केली तर ती शेवटी कुणाला पोचते, कृष्णालाच पोचते. पण श्रीकृष्ण यांनी सांगतात की हो, देवी देवतांची पूजा म्हणजे कोणाची पूजा आहे, माझीच आहे, पण ती विधीपूर्वक नाही, अविधीपूर्वक ती चुकीच्या मार्गाने केलेली काय पूजा आहे. पण माझी जो थेट भक्ती करतो, सर्व धर्मान परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वां सर्व पापेभ्य मोक्ष इच्छामि मा शुचः, जो माझी थेट भक्ती करतो, जो माझी शरणागती स्वीकारतो प्रत्यक्ष माझी, त्याला मी सर्व पापातून काय करतो, मुक्त करतो, जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्त करतो. पण जो देवी देवतांच्या माध्यमातून माझी पूजा करतो त्याला स्वर्गलोक मिळतं, पण पुनरपी जननम पुनरपी मरणम. आणि याचं सर्वात चांगलं उदाहरण म्हणजे काय, जे लोक सरकारचे नियम पाळत नाहीत त्यांना कशामध्ये ठेवलं जातं, जेलमध्ये, बरोबर आहे. आणि त्यांना सरकारचे नियम पाळायचे नसतात. पण जेलमध्ये कोणाचे नियम असतात, जेलचे नियम कोणी निर्माण केलेले असतात, सरकारनेच. पण जेलमध्ये जाऊन त्याला कोणाचे नियम पाळावे लागतात, सरकारचेच कायदे. पण त्याला दोन चॉईस आहेत, की जेलच्या बाहेर राहून सरकारचे नियम पाळायचे की जेलमध्ये राहून सरकारचे नियम पाळायचे. तर देवी देवतांचे भक्त कशाप्रमाणे आहेत, ते देखील अंतिमता काय करतायत, सरकारचे नियम पाळतात. कुठे राहून, पुनरपी जननम पुनरपी मरणम, या जगात राहून. पण श्रीकृष्णांचे भक्त देखील सेवा करतायत, पण कुठे राहून, वैकुंठामध्ये, जेलच्या बाहेर. हे जेल म्हणजे काय, हे उद्या किंवा परवा आपण पाहणारे भौतिक जगत म्हणजे जेल आहे. तर अशा प्रकारे देवी देवता जे आहेत त्यांची उपासना सकाम म्हटलेलं गेलं, सकाम कर्म. आणि भगवंताची भक्ती म्हणजे निष्काम कर्म, सर्वोच्च निष्काम कर्म म्हणजे भगवंताची भक्ती आहे. फक्त एकच शेवटची एक दोन मिनिटं घेतो मी, शिवजी जे आहेत हे एक अतिशय वेगळे असे तत्व आहेत. आणि सर्व देवी देवता जे आहेत सर्व जीवात्मे आहेत त्यांना काय म्हणतात, जीवतत्व. स्वांशला काय म्हणतात, विष्णू तत्व. सर्व जीवात्म्यांना काय म्हणतात, जीवतत्व. पण शिवजी हे एकमेव असे असं रूप आहे जे शिवत विष्णू तत्व पण नाही आणि जीवतत्व पण नाही. मग शिवजींचं वर्णन ब्रह्मसमितीमध्ये केलेलं आहे. तो श्लोक कोणता आहे, क्षीरम यथा दधी विकार विशेष योगात संजायते नहीं तथा पृथगस्ति हेतो यह शंभुतामपि तथा समुपैति कार्यात् गोविंदमादि पुरुषं तमहं भजामि. ब्रह्मदेव वर्णन करतात शिवजींचं, क्षीरम यथा दधी, क्षीरम म्हणजे काय दूध, दधी म्हणजे काय दही. जर दुधाला विरजन घातलं तर दुधाचं रूपांतर कशामध्ये होतं, दह्यामध्ये. दह्याचा उगम कोणामध्ये आहे, दुधामध्ये आहे. पण दही म्हणजे दूध नव्हे. जरी दह्याचा उगम दुधामध्ये असेल तरी दही म्हणजे दही आणि दूध म्हणजे दूध. पण दह्याचा उगम कशामध्ये आहे, दुधामध्ये. त्याचप्रमाणे ज्यावेळी विष्णू तत्वामध्ये तमोगुणाचा प्रभाव येतो त्यावेळी विष्णू तत्वाचं रूपांतर कशामध्ये होतं, शिवतत्वामध्ये. म्हणजे शिवजींचा उगम कोणामध्ये आहे, शिवजींचा उगम कोणामध्ये आहे, विष्णू मध्ये आहेत. पण तरी शिवजी म्हणजे विष्णू नव्हेत. शिवजी कोणापासून येतात, विष्णू पासून. तरी शिवजी शिवजी आहेत, विष्णू हे विष्णू आहेत. मग शिवजी आहेत कोण नेमके, तर श्रीमद भागवतामध्ये सांगितलेलं आहे, वैष्णवानाम यथाशंभू. जे भगवंताचे महान भक्त आहेत वैष्णव, त्या सर्व वैष्णवांमध्ये श्रेष्ठ वैष्णव कोण आहेत, शिवजी शंभू. हा, वैष्णव कोणाला म्हणतात, श्रीकृष्ण किंवा विष्णूंचे जे भक्त आहेत त्यांना काय म्हणतात, वैष्णव म्हणतात. तर शिवजी हे सर्व श्रेष्ठ भक्त आहेत भगवंताचे. आणि शिवजी कायम ध्यानस्थ असतात आणि कोणत्या नामाचा जप करतात, राम नामाचा ते जप करतात. त्यांच्या हातामध्ये माळ असते, त्यांच्या हातामध्ये माळ आहे म्हणजे त्यांच्यापेक्षा सर्वश्रेष्ठ कोणीतरी भगवंत आहेत ज्यांच्यावर ते ध्यान करतात. हनुमान हे भगवंत नाही आहेत, ते भगवंताचे कोण आहेत, भक्त आहेत, रामाचे भक्त आहेत. गणपती भगवंत नाही आहेत, ते नरसिंह देवांचे काय आहेत, भक्त आहेत. ते देवी देवता शक्तिशाली. तर हा फरक समजणं काय आहे, खूप आवश्यक आहे. आणि म्हणून शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे, जर तुम्हाला झाडाची वाढ करायची असेल चांगली तर झाडाच्या मुळाला पाणी घातलं पाहिजे. झाडाच्या मुळाला पाणी घातलं तर झाडाच्या प्रत्येक पानांना, फुलांना, फळांना, फांद्यांना स्वतंत्रपणे पाणी घालण्याची आवश्यकता नाही. मळाला पाणी घातलं तर आपोआपच काय होतं, त्या झाडाचं पालन पोषण होतं. पण आपण मळाला पाणी न घालता प्रत्येक पानाला जर पाणी घालत राहिलो काय होईल, काय होईल, काही काळात ते झाड मरून जाईल, जास्त काळ झाड टिकू शकत नाही. तर सर्व अवतारांचे, सर्व देवी देवतांचे मूळ कोण आहेत, आपण पाहिलं श्रीकृष्ण आहेत. जर आपण आपल्या प्रामाणिक भक्तीद्वारे श्रीकृष्णांना प्रसन्न केलं तर सर्व देवी देवता जे भगवंताचे अंश आहेत ते आपोआप काय होतात, संतुष्ट होतात. त्यांची स्वतंत्रपणे उपासना करण्याची आवश्यकता नाही. बरोबर आहे. श्रीकृष्णांची भक्ती केली तर देवी देवता प्रसन्न होतात. पण देवी देवतांची उपासना केल्यामुळे श्रीकृष्ण जे आहेत त्यांची अंतिम कृपा आपल्याला मिळू शकत नाही. ती अविधीपूर्वक अशी काय भगवंताची पूजा आहे, विधीपूर्वक नाही. आणि म्हणून गीतेमध्ये श्रीकृष्ण सांगतायत, सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणम व्रज. सर्व धार्मिक विधींचा काय कर, त्याग कर आणि मला एकट्याला शरण आहे. मला एकट्याला शरण आहे, मी तुला सर्व पापांपासून काय करेन, मुक्त करेन, तू काही चिंता करू नकोस. आणि सर्व धार्मिक विधी ज्या वेदांमध्ये सांगितलेल्या आहेत त्या कोणाशी संबंधित आहेत, देवी देवतेंच्या पूजेविषयी संबंधित आहेत. त्या सर्वांचा त्याग करायला सांगितलं कृष्ण. माम एकम, मला एकट्याला शरण आहे. मन मना भव मद भक्तो, माझा भक्त बन, माझी भक्ती कर आणि मी तुला वचन देतो की तुला मी जन्म मृत्यूच्या चक्रातून काय करेन, मुक्त करेन. तर हा फरक आहे देवी देवतांची उपासना आणि श्रीकृष्णांची भक्ती. जो खरा बुद्धिमान व्यक्ती आहे, जो महात्मा आहे, तो कोणाची भक्ती करतो? श्रीकृष्णांची भक्ती करतो. पण ज्या व्यक्तीला ह्या जगामध्ये अजूनही आसक्ती आहे, या जगामध्ये आकर्षण आहे, या जगामध्ये भोग करायचा आहे, ते कोणाकडे आकर्षित होतात? देवी देवतांकडे आकर्षित होतात. कामस्तैस्तेर्थ ज्ञान प्रपद्यन्ते अन्य देवता तम तम नियमम अस्थाय प्रकृत्या नियता स्वया. कृष्ण म्हणतात ज्या लोकांची मन काम वासनेनं बरबटलेली आहेत तेच लोक इतर देवी देवतांना शरण जातात आणि आपल्या इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. आणि त्यांच्या इच्छा पूर्ण जरी झाल्या तरी पुनरपी जननम पुनरपी मरणम हे चक्र चालूच राहतं. जर जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्त व्हायचं असेल, आपल्याला शाश्वत आनंदी अस्तित्व प्राप्त करायचं असेल, तर शास्त्र सांगतं श्रीकृष्णांची शुद्ध भक्ती हा एकच उपाय आहे. या ठिकाणी मी थांबतो. जर कुणाला प्रश्न असतील 5 मिनिटं, आपण 5 मिनिटांनी प्रश्न असेल घेऊया. आजच्या विषयावर कोणताही प्रश्न तुम्ही विचारू शकता. एनी क्वेश्चन? आमचे गुरु आम्हाला सांगतात की प्रश्न नसण्याची 2 कारणं आहेत. एक तर संपूर्ण विषय समजला किंवा काहीच विषय समजला नाही. मग अशा करतो की आपल्याला बऱ्यापैकी विषय समजलेला आहे. मी माझा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. तुम्ही नंतर कीर्तनानंतर देखील प्रश्न विचारू शकता. तुम्हाला काही आव्हानात्मक प्रश्न असले तरी विचारू शकता तुम्ही, नो प्रॉब्लेम. नाही तर अनाउन्समेंट होते. हरे कृष्णा, खूप चांगला प्रश्न आहे. तुमच्या मला तर आमंत्रण पत्रिकेमध्ये पण तो प्रश्न होता. बसून घ्या. ॲक्च्युली उशीर झाला म्हणून मी हा मुद्दा मी घेतला नाही, पण याचं उत्तर सोपं आहे. या जगामध्ये 3 प्रक्रिया कायम घडत असतात. या जगामध्ये म्हणजे कोणत्या? भौतिक जगामध्ये. आणि त्या 3 प्रक्रिया कोणत्या आहेत? सृष्टी, स्थिती आणि प्रलय. सृष्टी म्हणजे निर्मिती, स्थिती म्हणजे मेंटेनन्स पालन पोषण, आणि प्रलय म्हणजे डिस्ट्रक्शन विनाशाची प्रक्रिया. आणि या तिन्ही क्रिया ज्या आहेत त्या जगात घडतात त्या 3 गुणांच्या प्रभावामुळे घडतात. 3 गुण माहिती आहेत तुम्हाला? सत्वगुण, रजगुण आणि तमगुण. रजगुणाच्या प्रभावामुळे निर्मिती होत असते, तमोगुणाच्या प्रभावामुळे विनाश होतो, आणि सत्वगुणाच्या प्रभावामुळे पालन पोषण होतं. आणि म्हणून रजगुणाची अधिष्ठाती देवता कोण आहेत? ब्रह्मदेव आहेत, जे सृष्टीची काय करतात? निर्मिती करतात. तमोगुणाचे अधिष्ठाती देवता कोण आहेत? शिवजी आहेत, जे प्रलय जे जगाचा काय करतात? विनाश करतात. आणि सत्वगुणाची अधिष्ठाती देवता कोण आहे? स्वतः भगवंत विष्णू आहेत, जे या जगाचं काय करतात? पालन पोषण करतात. ठीक आहे, मी तुमच्या उत्तराकडे येत आहे. तर भौतिक जगामध्ये या 3 घटना कायम घडतात, पण आध्यात्मिक जगत जे आहे ते भौतिक जगाचे काय आहे? पलीकडे आहे. त्याला त्रिगुणातीत म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? त्रिगुणातीत. अतीत म्हणजे पलीकडे. कालातीत. या भौतिक जगावर कुणाचा प्रभाव आहे? काळाचा प्रभाव आहे. पण कालातीत म्हणजे आध्यात्मिक जगत जे आहे, भगवंताचं धाम जे आहे, ते अतीत म्हणजे काळाच्या शक्तीच्याही काय पलीकडे आहे. म्हणजे भगवंताच्या धामामध्ये म्हणजे आध्यात्मिक सृष्टी जी आहे तिथे कोणते गुण नाही आहेत? सत्वगुण नाही, रजगुण नाही, आणि काय नाही आहे? तमोगुण देखील नाही. तिथे रजगुण नाही म्हणजे तिथे कसल्याही प्रकारची निर्मिती होत नाही. तिथे तमोगुण नाही म्हणजे तिथे कसल्याही प्रकारचा विनाश होत नाही. आणि जे काय आहे ते कायम मेंटेन्ड आहे. म्हणजे भगवंत कुठले आहेत मूळचे आध्यात्मिक जगातले आहेत, म्हणून भगवंताची कधीही निर्मिती होत नाही, भगवंताचा कधीही विनाश होत नाही, भगवंत कायम होते आणि कायम असणार. आणि याला इंग्रजीमध्ये म्हणतात प्रिन्सिपल ऑफ इटर्निटी, शाश्वतता, सनातन तत्व. सनातन म्हणजे काय? सनातन या शब्दाचा अर्थ आहे ज्याला कधीही सुरुवात नाही आणि ज्याचा कधीही अंत होत नाही. आणि म्हणून आपण पाहिलं की निर्मिती कशाची होते, शरीराची होते, आत्म्याची देखील कधी निर्मिती होत नाही. काल आपण पाहिलं न जायते न मरियते, आत्म्याचा कधी जन्म होत नाही, आत्म्याचा कधी मृत्यू होत नाही. मृत्यू आणि जन्म, निर्मिती आणि विनाश कशाचा होतो? शरीराचा होतो, बरोबर आहे. पण आत्मा मूळचा कुठला आहे? आध्यात्मिक जगातला आहे. त्यामुळे आत्मा देखील शाश्वत आहे, भगवंत देखील शाश्वत आहेत. आणि आत्मा आणि भगवंत यांच्यामधील संबंध देखील जो आहे भक्ती, तो देखील काय आहे? शाश्वत आहे. आणि आपला भगवंताशी असणारा संबंध पुनर्जागृत करणे, पुनर्प्रस्थापित करणे, यालाच योग असं म्हटलं. योग म्हणजे काय? भगवंताशी असणारा शाश्वत संबंध आपण काय करणं? पुन्हा प्रस्थापित करणं, त्यालाच योग असं म्हटलंय. तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की निर्मितीचा नियम फक्त कुठे लागू पडतो? या भौतिक जगामध्ये. आणि आपल्याला काय झालेलं आहे? कंडिशनिंग. कंडिशनिंग म्हणजे या जगात प्रत्येक वस्तूची निर्मिती होते, प्रत्येक वस्तूचा नाश होतो. म्हणून आपण हाच नियम कुणाला लावायला बघतो? भगवंतांना देखील. भगवंत हे निर्मिती आणि विनाश याच्या पलीकडे शाश्वत आहेत, ते कायम होते, ते कायम असणार आहेत. गीतेमध्ये देखील कृष्णाने अर्जुनाला सांगितलेलं आहे नत्वे वाहम जातुन आसम नत्वम नेमे जनाधिपः न चैन न भविष्यामः सर्व वयमता परम. हे अर्जुना, पूर्वी मी देखील होतो, तू देखील होतास, आणि सर्व राजे देखील होते, आणि भविष्यात देखील मी असणार आहे, तू असणार आहेस, हे राजे देखील असणार आहेत. आपण कधीही अस्तित्वहीन होणार नाही. आणि याला म्हणतात सनातन तत्व. आणि याचे डिटेल्स आपण पुन्हा वैयक्तिक काय करू? चर्चा करू. हरे कृष्ण.
अजून कोणाला काही वैयक्तिक प्रश्न असतील? तुला उशीर झाला आहे, मी दिलेल्या वेळेप्रमाणे 20 मिनिटं उशीर झालेला आहे. तर वैयक्तिक आपण प्रश्नोत्तर करू शकतात. उशीरा बनण्यात थांबतात.